भावनेवील आणि शुभ दुपार योजी संध्याकाळ आमच्या मौल्यवान मित्रांना. आज रात्री आम्हाला आनंद आहे की आम्ही चर्चमध्ये परत आलो आहोत. थोडे उबदार वाटत आहे आणि म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत जेवढे जलद करता येईल तेवढे सरळ संदेश वचनात जाणार आहोत. पहिले आम्हाला काही घोषणा करावायच्या आहेत आणि खास प्रार्थना विनंती. मला तुमची पत्रे मिळाली ते देण्यात आले बहिणीला जिला वाटत होते की तिला मेंदूची गाठ आहे आणि तेथे अजूनही लुईजविलामध्ये आणि दुसऱ्या सेवकाचा भाऊ त्याच्या वडिलांना हृदय झटका आलेला आहे आणि तेथे फार पुष्कळ आजारी लोक या आजच्या जगात आहेत. अनेक जण बोलावीत आहेत आणि आम्ही खरेच त्यांच्यासाठी हृदयापासून प्रार्थना करीतो. त्यामध्ये देव आमचे सहाय्य करो. सामान्यतः माझ्या सेवकाईच्या 95% सेवा हीच आहे आजारी लोकांसाठी मी प्रार्थना करावी. तुम्ही पहा, परंतु मला एक असा दृष्टिकोन मिळाला, मी अजूनही आजाऱ्यांसाठी प्रार्थना करीत आहे. आता आठवण ठेवा, ते त्या बरोबर चालते, परंतु ओ आम्हाला जर मंडळी तिच्या योग्य स्थितीत नीट बसलेली मिळाली तर, आणि जर ती अवस्थेत राहिली ह्यासाठी की आम्ही कामास जावे. तुम्ही पहा, सर्व व्यवस्थित केले पाहिजे. पहा, सर्व काही एकत्रित केले पाहिजे. काहीतरी जणू माझ्या हृदयाला लागून गेले काही क्षणापूर्वी, जेव्हा एक वृद्ध सैनिक अनुभवी मनुष्य त्याचा एक हात व पाय गोळीने जवळजवळ उडणार होता. तो आता मी जे सांगत आहे ते ऐकण्यास नाहीये, परंतु खरोखर एका राजकुमारासारखा व्यक्ती आहे. त्याचे नाव रॉय रॉबर्टसन आणि ते इथल्या मंडळीचे इतर विश्वस्तांमधील एक आहेत आणि एक उत्तम सभ्य व्यक्ती आहेत. तो येथे चालत आला आणि म्हणाला, भाऊ ब्रॅनम अध्यक्षाला विसरू नका. म्हणाला, ज्यावेळी तो उतरला मला त्याबद्दल फार वाईट वाटले. मी त्याला टीव्हीवर पाहिले होते. तो त्या विमानातून उतरत होता. त्याचे अश्रू खाली गालावर येत होते आणि त्याचे तोंड एका बाजूला वळालेले होते. तुम्ही जाणता तो रॉय बरोबर आणि त्यांच्यापैकी युद्धात असलेला होता. काहीही का असेना, जरी राजकारणाच्या विषयी त्यांच्याबद्दल जरी वेगळे मत असले तरी तो आमचा अध्यक्षच आहे. होय महाशय, माझे मत विचाराल तर मी लोकशाहीचा आणि प्रजासत्ताकाचाही पुरस्कर्ता नाहीये. मी एक ख्रिस्ती आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो मला त्यांच्या प्रति फार मोठा आदर वाटतो. अध्यक्ष ड्वाइट इसेनहॉवर महाशय तो खचित एक महान व्यक्ती आहे. माझ्या विचार करण्याप्रमाणे जर त्याचे त्यासाठी कार्यरत होण्याचे ठरले आणि मला मतदान करायचे आहे तर मी त्याला माझे मतदान पुन्हा करीन. हे सत्य आहे. मी त्याची चिंता करीत नाही की त्याचे वय 100 वर्षाचे असून तो वृद्ध आहे. तरीही मी त्यांच्यासाठी मतदान करीन, कारण मला तो आवडतो. आणि आज रात्री आपण त्याची आपल्या प्रार्थनेमध्ये आठवण करूया. जेटी, मी खरोखर वाहवा करीन त्या सुंदर सभेबद्दल जे तुम्ही भरविले होता, तुम्ही आणि भाऊ विल्लर्ड यांनी. जर मी बाहेरून आत आलोय तुम्ही सर्व म्हणाले ठीक आहे. आता भाऊ ब्रॅनम तुम्हाला माहित आहे अमुक अमुक, परंतु हे उत्तम ठरेल मी बाहेर थांबावे आणि तेथून ऐकावे. तुम्ही पाहता ना, ठीक आहे, अगदी उत्तम. माझ्याकडे काही प्रस्ताव आहेत काही मंडळ्यांसाठी. जर ते तुम्हाला हवे असतील, जर तुम्ही पाळकीय सेवा करण्यास तयार आहात आणि तुमचे प्रशिक्षण जर पूर्ण झाले आहे, आणि माझा विश्वास आहे की झाले असणार, आणि जर तुम्ही त्यात कायम झाला आहात, माझ्याकडे एक ऑरेगॉन तर वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया आणि एरिझोना वेगवेगळे ठिकाणे आहेत. आणि जर तुम्हाला एखादी मंडळी किंवा त्यासारखे काही घ्यायचे आहे तर ही चांगली ठिकाणं आहेत जेथे सुरुवात करता येईल आणि तेथे जीव सगळीकडे बोलावतायत. त्यात ही जे भारतीय आरक्षित केलेली आणि जेथे तुम्ही जाऊ शकता, आम्हाला फक्त कळवा, कारण मला आशा आहे की तुम्ही मुलं यात मुरलेले आहात. हे खरं आहे, मला हे त्यांना करताना पाहून मी पसंत करीतो. तेथे भाऊ रडल हे काही दिवसात त्यांच्यासाठी तेथे रस्त्यावर सभा आयोजित करीत आहेत. ते संजीवनाच्या सभा होणार आहेत भाऊ रडल. आणि मला पक्के आठवते की मी त्या लहान व्यक्तीला सभोवर ढकलत असे. मी प्रयत्नशील असे की त्याला बाहेर प्रचारासाठी झुंपवावे. तो फार लाजाळू होता. तो म्हणत असे, मला काही बोलता येत नाही. तुम्ही त्याचे ऐका, आमेन. पहा, तुम्हाला हे माहीत नाही काय की तुम्ही काय करू शकता. जर तुम्ही पवित्र आत्म्याला आपल्यावर पकड ठेवू द्याल तर हे सत्य आहे. आणि भाऊ ग्रॅहम स्नेलिंग हे उटिका येथे आणि भाऊ ज्युनियर जॅक्सन तेथे खाली. आमच्या विचारात हे सर्व आमच्या लहान बहिणीचा संबंध असलेल्या मंडळ्या आहेत ज्या आमच्या बरोबर आहेत. आम्ही सर्व एकत्र आहोत. आम्ही आमच्या सिद्धांतावर असहमत नाहीये किंवा आमची आशा आणि उद्देश आमची तत्वे एक आहे. आम्ही एकत्र उभे आहोत, केवळ सर्व काही एकत्रित. आम्ही केवळ एक मंडळी आहो आणि आम्हाला एक खरोखर आवडते जे सगळीकडे पसरलेले आहे. आमचे काही आफ्रिकेत आहेत, काही भारतात आहेत आणि सगळीकडे देशभरामध्ये. तेच आम्हाला हवे आहे की सुवार्ता पसरली जावी. आणि मी पाहत आहे हे तरुण व्यक्ती जे येत आहेत, जसे येथे भाऊ जेटी पार्नल आहेत आणि भाऊ विलार आणि कित्येक, जेव्हा ते येतात ही तरुण जण, जेव्हा मी म्हातारा होत आहे, जर का पुढे भावी काळ आहे ते उद्याचे व्यक्ती बनोत. माझी इच्छा आहे की हा संदेश कधी मरू नये आणि तो मरणार नाहीच, तो जगला पाहिजेच. आणि मला आशा आहे की ते आणण्यासाठी फार लांब नाहीयेत. एक लहान तहान्य बाळ मरणार आहे असे ते म्हणाले. बहिणी, मी पाहत आहे की आजच्या पूर्ण दिवसात ते तुला मिळाले आहे. हे फार चांगले आहे. आम्ही त्याबद्दल प्रभूचे आभारी आहोत, कारण प्रभू कृपाळू आहे, दयेने परिपूर्ण आहे. ते जे तुला सांगण्यात आले त्यावर विश्वास करीत रहा. पहा, सर्व काही ठीक होईल. आता तुम्ही या शिक्षणात आनंद पावत आहात काय? तुम्हाला शिक्षण आवडत आहे ना? हो, मी खरंच विचार करीत आहे की ते आमचे चांगलेच करणार. आजाऱ्यांसाठी प्रार्थना आणि दृष्टांत पाहणे आणि दैवी आरोग्य हे करण्यापेक्षा ते आम्हाला थोडा आराम देते. अर्थात आता आज रात्री आम्ही प्रार्थना सभेनंतर रात्री आम्ही आजाऱ्यांसाठी पुन्हा प्रार्थना करू. आम्हाला ते करणे पसंत आहे. कोणालाही कधीही बाप्तिस्मा देणे. किती जणांना हे आठवते की मी विजेच्या तारा चालवित असे. बरे, मला ते विजेच्या तारामधून चालावे लागे. कित्येक वेळेला मला प्रतिदिवशी 30 मैल रानांतून जावे लागे. मला 280 मैल तारांच्या मधून चालावे लागे आणि त्यांतून खाली जात असे. शर्ट माझ्या हाती असे आणि ओ खूप थकलेला आणि त्या जंगलांतून जात असे आणि त्या हिरव्या कुसळांना पाही. तेथे मी शेतकऱ्यास भेटे आणि झाडाखाली बसून मी बोलत असे येशू ख्रिस्ताच्या नावातील बाप्तिस्म्याबद्दल. तो म्हणे, बरे, मला नेहमीच इच्छा होती की मी बाप्तिस्मा घ्यावा. मी म्हणालो, ते खाडीपासून फार दूर नाहीये. आणि तो म्हणत असे आणि त्यांच्यातल्या कित्येकास त्या ठिकाणी मी घेऊन येशूच्या नावाने बाप्तिस्मा दिली. त्यांना त्या प्रकारे घेत असे. जरी कठीण भासे तरी जाई, हे सत्य आहे. कित्येक वेळेला माझ्या कामाच्या जुनाट कपड्यांशी जाऊन एकाच बाप्तिस्मा दिला आणि परत त्या विजेच्या खांबाजवळ गेलो. तेथे त्या विजेच्या खांबा नजीक रचनेचे काम करी मी तेथे तारा यंत्राच्या तारा लावणारा होतो व खांबाजवळ एका मनुष्यासह काम करीत असे. त्याला प्रभूविषयी बोलत असे. तो म्हणे, बिली का नाही? मी एके दिवशी तुझ्या मंडळीत येईन व बाप्तिस्मा घेईन. मी त्याला म्हणे, त्या वेळेपर्यंत तुला का थांबावे असे वाटत आहे? आपण एका नदीजवळ आहोत, तेथे भरपूर पाणी आहे. त्यांना आताच पकडा, हे खरे आहे. तीच ती वेळ. फिलिप म्हणाला, तो शंड फिलिपाला म्हणाला, येथे पाणी आहे, मला कोणाच्याने मनाई करवे? ते सत्य आहे, काही नाही. जर तुम्ही तयार आहात तर तीच ती वेळ आहे. सैतानाला मुळीच संधी देऊ नका की त्याने कुठे शिरकाव करावा. उद्यावर काही सोडू नका. ज्या गोष्टी तुम्ही आज करू शकता उद्या कदाचित तुमच्यासाठी येणारही नाही. मला ते आठवते, एके वेळी मी केले होते व त्यातून मला धडा शिकायला मिळाला. तेव्हापासून जे त्या एका दिवसात होते ते दुसऱ्या दिवशी करणे म्हणजे उशीर करणे होय, म्हणून ते सोडून दिले. आता खरं पाहता मला तुम्हाला फार वेळ थांबवत ठेवायचे नाही, परंतु मी जसा काय गुंतला गेलो आहे आणि मला माहितही नाही, परंतु मला फार बरे वाटत आहे. जिथपर्यंत मी माझ्या बाजूला उभा राहत आहे मला बरे वाटत आहे. आता वचनाकडे जाण्याआधी थोड्या वेळेसाठी आपल्या मना झुकवूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तू जिवंत देव आहेस, सदाजीवी आहेस. जो सूर्य आता मावळला आहे तोच सूर्य दानियेलाने त्याला पाहिले आहे. जेव्हा तो मावळला यिर्मयाने त्याला पाहिले आहे. आदामाने त्याला मावळताना पाहिले आहे. येशूने त्याला मावळताना पाहिले आहे. आणि ते हेच जग आहे ज्यात ते जगले व चालले. आणि तू ही तोच देव बनून राहिला आहेस.
आज रात्री पुष्कळ विनंती आहे. एक मनुष्य ज्याच्या मेंदूला गाठ आली आहे, एका बहिणीलाही त्याच गोष्टीचे भय आहे. तू एकमात्र आशा आहेस प्रभू यांसाठी. ती गाठ फार घातक आजार आहे, त्याला कोणीही थांबवू शकत नाही. ते डॉक्टरच्याही आता पलीकडे गेले आहे. परंतु आज रात्री आम्ही ही लहान गोफण घेऊन येतो, जी त्या मेंढराला बित्याच्या मेंढवाड्यात परत घेऊन येईल. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आमची प्रार्थना प्रत्यक्ष त्या सिंहाला ठार मारण्यास पाठवितो. ती गाठ भयानक घातक आजारावर यासाठी की त्यांना सुरक्षितरित्या तुझ्या मेंढवाड्यात घेऊन येईल. देवा, आम्ही आठवण करतो आजच्या रात्री आमचे प्रेमळ अध्यक्ष भाऊ ड्वाइट इसेनहॉवर. प्रभू, या देशाला त्याने मार्ग दाखविला आहे. त्यांनी युद्धापासून आम्हाला वाचविण्यास प्रयत्न केले आहे. त्यांनी आश्वासने दिली आहेत की कोरियाचे युद्ध समाप्त होईल. जर त्याला संधी दिली तर त्यांनी मातांनाही आश्वासन दिले आहे की तो त्याचे मुलांना परत आणेल. परंतु तो म्हणाला, मला ते करायचे आहे परंतु मी ते करू शकत नाही. मी माझे प्रयत्न करू शकेन परंतु देवाला एकट्यालाच ते करावे लागेल. आणि तू त्याच्या संगती होता आणि आता प्रभू ते सर्व काही कायम केले आहे. त्यांना ते अगोदरच का दिसू शकले नाही? देवा, मी प्रार्थना करीतो की त्याला सहाय्य कर, त्या धाडसी जीवाला तू आशीर्वादित कर प्रभू. आणि आम्ही प्रार्थना करीतो की तू आमच्यासाठी नंतरचाही पुढाऱ्याची निवड कर प्रभू. तुझी पूर्व नेमणुकीप्रमाणे घडू दे. आज रात्री एक जो ज्यामध्ये आम्हाला फार रस वाटतो, आमच्या देशाच्या सार्वजनिक हिताच्या गोष्टीशिवाय जो महान व गौरवयुक्त असा जो एक राज्य स्थापित करण्यास येत आहे, त्याचा कधीही अंत होणार नाही. तो तुझा पुत्र येशू ख्रिस्त. मग ते आपल्या हातांची रास करतील, ध्वनिमुद्रित फीत ऐकतील आणि त्यामध्ये कधी युद्धे होणार नाहीत. ते द्राक्षमळे लावतील आणि ते त्यांचे फळ खातील. ते घरे बांधतील व त्यांत राहतील आणि त्यानंतर त्यांना कसलीही अडचण पडणार नाही. आम्ही वचनाजवळ येत असताना आम्हास आशीर्वादित कर. आणि पित्या, तुला हे कारण ठाऊक आहे, शास्त्र लेखांतून तुझ्या वचनाजवळ आम्ही येत आहोत. याचे कारण मला असे वाटते की तुझी तशी इच्छा आहे, मी त्याप्रमाणे करावी. ही तुझी दैवी इच्छा असून तुझ्या व्यवस्थेत आहे. ही दिवसाची अवस्था आहे ह्यासाठी की लोकांना आपले स्थान व नेमणूक सापडावी आणि त्यांनी युद्धाच्या काळासाठी सिद्ध व्हावे. जसे आमच्या एका भावाने तुला प्रार्थना केली, ज्याला फार काळ झाला नाही, म्हणाला, ओ प्रभू, लांब काळापर्यंत तू आम्हाला प्रशिक्षण दिले आहे. आता पित्या, आम्हाला आमचे स्थान दे. आम्ही जे करावे ते करण्यासाठी आम्हाला बाहेर काढ, यासाठी की आम्ही पित्याच्या कामात असावे. हे आम्ही तुझा पुत्र येशूच्या नावाने मागतो, आमेन. आजची दुपार काहीशी विस्मयकारक दुपार भासते. लुईस विले येथील एक प्रसिद्ध डॉक्टर व त्याची नर्स यांच्याशी बोलत होतो. त्यांनी गौरवी प्रभूच्या गोष्टी ऐकल्या आणि तिचे वडील एक डॉक्टर होते आणि ती दुपारच्या वेळी आली आणि माझ्या खोलीत येणे व वस्तू सोडणे सर्व नीटनीटके केले. एक आश्चर्यजनक व्यक्ती, काहीशी थोडी कठीण कट्टर प्रकारची, सुरुवातीपासूनच खरी प्रेस्बिटेरियन, परंतु तिच्या गालावर अश्रूंची धार वाहत होती. ओ, डॉक्टरच्या कार्यालयात नर्सेसमध्ये सगळीकडे हे दिसून येते, देवाने त्यांच्यात घातले आहे. नॉर्टिन इन्फर्मेरी इस्पिताळ, तेथे कोणी एक नर्स होती. मला नाही वाटत की मी तिला साक्ष दिली नाही व पवित्र आत्मा मिळण्याबाबत, आणि मी तिला विचारले नाही की येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला आहे काय. कुठेही मला असा एक डॉक्टर नाही दिसला ज्याच्या संपर्कात मी आलो. पहा, त्याबद्दल त्यांना सांगा, आम्हाकडे जास्त वेळ राहिला नाही. भावा, ते कितीही कठीण असे का ना भासू, फक्त थांबा. जिथपर्यंत शेवटचा श्वास सोडून पलीकडे जाऊन पाहू तेव्हा तुम्हाला वाटेल, अरे मी ते केले असते तर खरंच बरे होते. होय महाशय, त्या वेळेपर्यंत थांबू नका, ते आताच करा, हीच ती वेळ आहे. ओ, ते असहमत असतील, अनावश्यक बडबड व संताप करतील, परंतु त्याचा तसा विचार नव्हता, त्यांचा तसा अर्थ नाहीये. ते ठीक आहेत, ते तुमच्याबद्दल अनावश्यक बडबड करतात. फक्त आठवण ठेवा, त्यांचे तसे म्हणणे नाहीये. त्यांना तसे करावे असे शिकविले असावे, त्यामुळे ते त्याला टांगून राहतात. म्हणून तुम्ही त्यांच्या कल्पना ओळखू शकता. तुम्ही त्यांच्याशी बडबड करू नका. तुम्ही कोणाशीही अनावश्यक बडबड करू नका, परंतु त्यांच्यावर त्या अवस्थेत प्रेम करा. नंतर त्यांच्यासाठी प्रार्थना करा. बरे, आपण नवव्या वचनाकडे खाली आलो असे मला वाटते. मला माहित नाही, पुरुषांनो, तिसऱ्या अध्यायाच्या पासून ते दूर नाही काय? परंतु ओ, परंतु माझ्यासाठी ती खडकांतील मद आहे. आम्ही आता बोलत होतो, आठवा, म्हणजे पुन्हा एकदा त्याची पार्श्वभूमी पाहूया. आणि आता भाऊ नेवील, तुम्ही मला जरा ओढा. जर मी वेळेकडे न पाहता एकसारखा पुढे बोलत राहिलो यासाठी की मला आजाऱ्यांसाठी प्रार्थना करता येईल. आम्हाला कण सुद्धा हवा आहे. आणि आज रात्री माझी इच्छा आहे की वेदीजवळ बोलवावे. मी येथे संपवितो यासाठी की बाकीचा राहिलेला मला वाचता येईल. परंतु त्याचा उद्देश हा आहे की ख्रिस्तामध्ये आम्ही आमची ठिकाण पहावे. ते असे नाही पहावे की ज्यामध्ये तुम्ही अडखळाल किंवा दुसरे काही जेथे तुमचा फायदा होईल, परंतु तेच स्वतः देवाने आमच्यासाठी केले आहे. हे यासाठी नाही झाले की तुम्ही फार चांगले होता आणि एक रात्री चर्चला जात होता आणि कोणा भावाने तुम्हाला वेदीकडे जाण्याचा रोग दाखविला आणि ते तसे नव्हतेच. तो देव होता. जगाच्या पायारंभा अगोदर त्याने सार्वकालिक जीवनासाठी पूर्व नियुक्ती केली. जेव्हा तुम्ही त्या दिवशी तेथे जाल, यात काही आश्चर्य नाही की 24 वडील ज्यांनी आपली मुकुटे काढली, प्रत्येकांनी आपले मुकुट काढून ठेवले आणि उपडे पडले. त्याच्याकडे काहीही नव्हते म्हणण्यासारखे, नाही प्रचारक, नाही वडील, कोणीही नाही. सर्व स्तुती कोकऱ्याला आहे. त्या दिवशी देव त्याच्यामध्ये सर्व काही एक करील. ओ, जर आम्ही ते जाणले व ओळखले तो कोण होता ज्याला क्रूसावर खिळले होते. आता आम्हाला पार्श्वभूमी कळण्यासाठी आपण 8 वचनापासून सुरुवात करूया. सर्व ज्ञान व बुद्धी यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुलतेने केली आहे. त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले. त्याच्या इच्छेचे रहस्य, आणि लक्षात ठेवा आम्ही त्यावर कसे टांगलो आहो. आजच्या सकाळी किती जण इथे आहेत पाहूया. इथे आम्ही कसे त्यावर थांबलो होतो, त्याच्या इच्छेचे रहस्य. आता ही काही छोटी गोष्ट नाहीये, मग ते रहस्य आहे. देवाची इच्छा ही रहस्य आहे आणि प्रत्येक मनुष्याला देवाची इच्छा शोधायची आहे, त्याच्या किंवा तिच्या स्वतःसाठी देवाचे रहस्य. आम्हाला ते कसे सापडेल? पॉल ज्याला हे कळविण्यात आले, त्याने सांगितले की त्याला ते मनुष्यांपासून मिळाला नाही, रक्त आणि मांस याने नाही. तो कोणत्या शाळेत गेला नाही, नाही कोणत्या सेमिनरीमध्ये. त्याचे त्यांशी काही कर्तव्य नव्हते, परंतु त्याला हे येशू ख्रिस्ताकडून प्रकट करण्यात आले, जो त्या दमिश्काच्या रस्त्यात त्याला भेटला होता, एका प्रकाश झोतामध्ये. जसा अग्नीचा स्तंभ असतो तसा, आणि त्याला पाचारण झाले आणि तो अरबस्थानात निघून गेला व 3 तेथे राहिला. ओ भाऊ इगन, तुम्ही कधी त्यावर विचार केलात काय? पॉल 3 त्या अरबस्थानात होता. भाड्याच्या त्या खोलीत कुठेतरी होता, त्या मजल्यात खाली वर करत होता, त्या सर्व जुन्या गुंडाळी बरोबर. त्यांच्याकडे नवीन नव्हते. पॉलाने मुख्यतः ते लिहिले. त्या जुन्या गुंडाळ्यांमध्ये कसे त्या देवाने सुरुवातीला सार्वकालिक जीवनासाठी पूर्वीच नेमले होते, त्याने कसे येशूला पाठविले, त्याच्या अर्पणाद्वारे आम्हा सर्वांना त्या जीवनाच्या झाडाचा अधिकार मिळाला. ज्यांना त्याने पूर्वीच ओळखले होते त्यांना त्याने बोलाविले, ज्यांना त्याने बोलाविले त्यांना त्याने न्यायी ठरविले, ज्यांना त्याने न्यायी ठरविले त्यांना त्याने गौरविलेही. देवाने जगाच्या आरंभीस पुत्राच्या दत्तकपणासाठी पूर्वीच नेमले होते. आता संपूर्ण सृष्टी ही कण्णत आहे आणि देवाच्या पुत्राच्या प्रकटीकरणाची वाट पाहत आहे. ओ, मी कल्पना करू शकतो की पौलाकडे सुद्धा आश्चर्यकारक वेळ होता. मला त्याच्याबरोबर असणे आवडले असते. काय तुम्हालाही नाही काय? आता तो म्हणाला, त्याने स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले. कधी पवित्र आत्मा तुम्हावर घ्या आणि पाहत रहा कसे ते कार्यरत आहे. आज दुपारी जेव्हा जवळजवळ 30 अभ्यासावर नजर फिरविली, तेवढा वेळ नाही परंतु त्याच्या निम्मा, त्यामध्ये 15 आणि मी धावपळीत होतो आणि मी विचार केला, रहस्य किती रहस्यमय. आणि विविध शास्त्र भागाने मला जुन्या करारात नेले, मग पुन्हा नवीन करारात, ते एकत्रित बांधले. त्याच्या येण्याचे रहस्य पहावे, त्याच्या इच्छेचे गुज, आमचे त्याच्याबरोबर एकत्रितपणे बसणे याचे रहस्य. लक्षात ठेवा, हे सेमिनरमध्ये शिकविले जाऊ शकत नाही. हे रहस्य आहे. शिक्षणाद्वारे तुम्ही ते ओळखू शकत नाही, दैवी अभ्यासानेही नाही. हे एक रहस्य आहे जे जगाच्या पायारंभापासून लपून ठेवले होते. देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणासाठी वाट पाहत आहे. माझ्या भावा, माझ्या बहिणी, मला सांगा आता ही वेळ सोडून
असे कोणती अशी वेळ कधी होती की देवाच्या पुत्रांनी प्रकट व्हावे? इतिहासातही कधी अशी वेळ होती की त्यांनी ती वेळ प्रकट करावी की सृष्टीला मुक्तता मिळावी? सृष्टी ही स्वतः कण्णत आहे, त्या प्रकट होण्याच्या वेळेची वाट पाहत आहे. का? प्रायश्चित्त होण्यापूर्वी पवित्र आत्मा ही ओतण्या अगोदर, जुन्या कराराही अगोदर व त्यानंतरही तेथे प्रकट होण्याची वेळ नव्हती. या वेळेपर्यंत ते प्रतीक्षा करीत आहेत. आता सर्व काही गोष्टी घडून येत आहेत व आकार घेत आहेत. एका माथ्याचा धोंडा म्हणून देवाच्या पुत्रांचे प्रकट होणे व परतणे आणि देवाचा आत्मा या मनुष्यांमध्ये येणे, एवढे तंतोतंत इथपर्यंत की त्यांची सेवकाई ही ख्रिस्ताच्या फार जवळची असेल, की ती ख्रिस्ताशी जोडली जाईल आणि त्याची मंडळी एक होईल. पिरॅमिडच्या इतिहासाचा अभ्यास आजपर्यंत किती जणांनी केला आहे? मला वाटते एका महिलेने तिचा हात वर केला आहे. ठीक आहे, देवाने तीन बायबल लिहिली, त्यांतील एक आहे आकाशांतील राशीचक्र. हे पहिले बायबल आहे. मनुष्यांना ते जाणण्यासाठी वर पहावे लागे की देव वरचा आहे. राशीचक्राचा अर्थ समजा, त्यावर तुम्ही कधी अभ्यास केला आहे काय? ते युगांबद्दल सांगते, अगदी कर्क युगाबद्दल ते सुरुवात दाखविते, ख्रिस्ताचा जन्म. राशीचक्राची पहिली प्रतिमा काय आहे? तर कन्या. आणि शेवटी प्रतिमा सिंह, ख्रिस्ताचे पहिले येणे आणि दुसरे येणे. हे सर्व तिथे लिहिले आहे. मग नंतर बायबल लिहिले गेले, ते दगडांमध्ये, त्याला म्हणतात पिरॅमिड्स. देवाने पिरॅमिड्स मध्ये लिहिले. जर तुम्ही त्याचा अभ्यास केला, पहा पुरातन इतिहास आणि त्यांचे युद्ध, महापुराच्या नाशा अगोदर ते कसे बांधण्यात आले होते. तिसरे बायबल हे कागदांवर लिहिले गेले, जे महान हुशार व बुद्धिमान जग येणार होते त्यांच्यासाठी. आता देव काळानुसार खाली उतरला. आम्ही आता सिंह राशीत आहोत. आम्ही आता पिरॅमिडच्या सर्वात खालच्या भागात आहोत. आम्ही प्रकटीकरण पुस्तकाच्या शेवटच्या अध्यायात आहोत. शास्त्रज्ञ म्हणतात आम्ही मध्यरात्री 3 मिनिटे बाकी आहेत त्यात आहोत. ओ, विचार करा आपण कुठे आहोत. आणि लक्ष द्या, आता पिरॅमिड घेऊया. ते सोपे आहे, ते त्रिकोणाप्रमाणे कार्यरत असते. जेव्हा आम्ही खाली येथे मंडळीच्या युगांच्या आरंभी म्हणजे लुथरच्या वेळेच्या सुधारणुकीच्या काळानंतर जर कोणा मनुष्याने म्हटले की तो ख्रिस्ती आहे, तर त्याचा अर्थ जीवन किंवा मृत्यू होय. ते अशांना ठार मारीत जे म्हणत की मी ख्रिस्ती आहे. त्यामुळे त्यांना फार छळांतून जावे लागे. प्रत्येक युग प्रत्येक वेळेतून येथे छळ झालेला आहे. जे सर्व ख्रिस्त येशू मध्ये दैवी जीवन जगू इच्छितात त्या सगळ्यांचा छळ होईल. लुथरच्या युगात हे म्हणणे भयानक होते. एक लुथरन तुम्हाला धर्मवेडा समजण्यात येईल आणि ठारही मारण्यात येईल. या लुथरन लोकांना पुष्कळ वेळा खांबावर जाळून वगैरे ठार मारण्यात आले आहे. पिरॅमिड प्रमाणे मंडळीही मग अरुंद झाली. ते त्यानंतरच्या कृपेच्या पायरीत येते, ज्याला पवित्रकरण म्हणतात. वेसलीच्या वेळी जेव्हा त्यांनी अँग्लिकन चर्चला विरोध दर्शविला, त्यावेळी त्यांनी पवित्रकरण शिकविले. त्यानंतर ते पुन्हा कमी कमी होत गेले. मग त्यांना धर्मवेडे लोक संबोधण्यात आले. येथे किती आहेत जे पूर्वी मेथडिस्ट होते किंवा जात होते किंवा मेथडिस्ट चर्च बरोबर संलग्न होते? तुमच्यातले अर्धे. तुम्हाला माहित आहे की मेथडिस्ट चर्चला पूर्वी पवित्र आत्मा होता एकेवेळी. मी मेथडिस्ट चर्च मध्ये गेलो होतो आणि त्यांना जमिनीवर पडताना पाहिले आहे, त्यांच्या चेहऱ्यावर पाणी टाकताना आणि त्यांना हवा मारित असताना पाहिले आहे. पवित्र आत्मा त्यांच्यावर येऊन राहत असे, हे खरे आहे. आता हे सत्य आहे, कंटकीच्या खालील त्या पहाडी भागात तेथे आमचे मेथडिस्ट लोक आहेत. तुम्ही लोक हे मंडळांचे सभासदत्व घेणारे आहेत. आम्हाकडे मागे ही मेथडिस्ट आणि बॅप्टिस्ट होते. आम्ही वेदीजवळ पडत आणि एकमेकांना पाठीमागे लाथा बसत तिथपर्यंत आम्हाला काही मिळत नाही. आम्ही तसे येतो, त्यानंतर आम्ही जे जगलो ते वेगळे. परंतु तुम्ही फक्त येता आणि तुमचे नाव तुम्ही वहीमध्ये नोंदविता आणि म्हणता मी मेथडिस्ट आहे, आणि तुमच्यावर मीठ टाकले जाते आणि थोडे पाणी तुमच्यावर शिंपडले जाते आणि तेथेच सर्व संपते. बाहेर जात जा आणि अर्धी विजार घालता, चेहऱ्याची सजावट करता, घोड्यांच्या शर्यती लावता, पैज मारता, जुगार खेळता, फटीचे यंत्र खेळता आणि सर्व काही, तरी चांगले मेथडिस्ट. पहा, हे मेथडिस्ट नाहीये,
हे फक्त चर्चचे सभासदत्व घेतलेले आहेत. हे खरे आहे. बॅप्टिस्ट त्याच मार्गावर आहे. प्रेस्बिटेरियन तेही त्यांच्या खालोखाल त्याच मार्गावर आहेत. जसे डेव्हिड ड्युप्लेसिस म्हणाले, नातवंडे, देवाला कोणी नातवंडे नाहीयेत.
देवाला कधी नातवंडे नव्हती, त्याला पुत्र आहे, परंतु नातवंडे नाहीत. हे खरं आहे. तुम्ही लोक जे मेथडिस्ट चर्च मध्ये येत असता किंवा पेंटिकॉस्टल चर्च किंवा बॅप्टिस्ट चर्च, कारण तुमची आई किंवा वडील हे पेंटिकॉस्टल किंवा बॅप्टिस्ट आहेत, मग तुम्ही नातू ठरता. ते पुत्र होते, तुम्ही नातू आहात. पहा, म्हणून देवाला तसे काही नाहीये. चर्च मध्ये तसं पुष्कळ आहे, परंतु देवाशी तसं नातं नाहीये. आता याकडे लक्ष द्या. जसे खाली उतरतो तसे खाली होतो आणि मंडळी अल्पसंख्याक बनत जाते. पेंटिकॉस्टलचे युग आले, त्याने खचित पुष्कळ अडथळे छाटले. मग त्याने काय केले? त्याने मेथडिस्ट आणि लुथरन यांना मागे सोडून दिले. आता पवित्र आत्मा हा पुढे पुढे होऊन पेंटिकॉस्टच्या युगांतून बाहेर आला आहे. त्यांनी काय केले? ते संघटित झाले. त्यांनी नावे दिली. आम्ही असेंब्लीज ऑफ गॉड आहोत. आम्ही वननेस आहोत. आम्ही टूनेस आहोत. आम्ही चर्च ऑफ गॉड आहोत. आम्ही ए आहोत किंवा ते आहोत, आम्ही त्याच्याशी संबंधित नाही. तुम्ही स्वर्गात जाऊ शकणार नाहीत जर तुमचे नाव त्या पुस्तकात नाही. हो, अशा निरर्थक गोष्टी. मी त्याची काळजी करीत नाही की जर तुम्ही बॅप्टिस्ट, मेथडिस्ट, प्रेस्बिटेरियन आहात, तुम्ही तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात ठेवले जेव्हा देवाने ते ठेवले. जर तुम्ही सार्वकालिक जीवनासाठी पूर्व नियुक्ती केलेली आहात, देव तुम्हाला कशा प्रकारे बोलावणारच. कसेही करून, कोणत्याही मार्गाने किंवा इतर, तो खात्रीने करीलच. जे पित्याने मला दिले आहेत ते माझ्याकडे येतील. याने काही फरक पडत नाही की तुम्ही कुठल्याही चर्चचे का असेना, त्याचा त्याशी काही संबंध नाहीये. परंतु संप्रदाय ही एक गोष्ट कधीच करणार नाही, परंतु तुम्हाला पुष्कळ अडखळवितील की तुम्ही देवाबरोबर जाऊ नये. परंतु ते काहीही करू शकत नाही. सर्व विश्वासी व अविश्वासी यांच्या समुदायाला ते एकत्र आणतील. अर्थात तुम्हाला हे आढळेल, जेथे कुठे तुम्ही जाल तेथे, आणि त्यांना ते स्वर्गातही आहे, म्हणून ते ठीक आहे. परंतु तुम्ही तुमच्या संप्रदायांकडे पाहत आहात. येशूकडे पहा, तोच एक आहे ज्याच्याकडे पाहत राहावी. आता जसे जसे आम्ही खाली येत जातो, माझा विश्वास आहे की ही स्त्री जिने आपले हात उभारले आहेत, तिने त्याचा पिरामिडचा अभ्यास केला आहे. तुम्हाला माहित आहे की पिरामिडवर कधीच वरचा कळस नाहीये. कधी होता काय? कधीच त्याच्यावर कळसाचा धोंडा नव्हता. कधी नव्हता व कधी सापडलाही नाही. त्यांना माहित नाहीये त्याची काय झाले. का त्याच्यावर कळसाचा धोंडा घातला गेला नाही? जो माथ्याचा धोंडा त्यावर का घातला नाही? कारण त्याला नाकारली गेली. जेव्हा तो आला, तो नाकारलेला धोंडा, हे खरे आहे, परंतु त्यावरचा भाग येईल, हे सत्य आहे. आणि मग जे खडक त्या माथ्याच्या धोंड्याशी जुळणारे आहेत, ते सुद्धा त्या खडकासारखे एक खडक बनतील. ते पूर्णपणे सगळीकडून सांधे जुळले जातील. पिरामिड हे एवढे परिपूर्ण आहे की त्यांच्यातून वस्त्राचे पाते सुद्धा त्यांतून जाऊ शकत नाही, कारण ते इतके एकत्र जोडले गेले आहेत. किती सुंदर असे गवंड्याचे काम आहे. काही त्यातल्या दगडाचे वजन हवे 100 टनांच्या पटीत होते आणि ते बरोबर रित्या एकत्र जोडले गेले. त्याच मार्गाने देव आपल्या मंडळीला आणतो. आम्ही अगदी बरोबर रित्या एकत्र जोडलेले आहोत. एक हृदय आणि एक मन. आता कोणी म्हणेल, बरे, लुथरांना त्या काळी काही नव्हते. तुम्ही विश्वास करीत नाही काय? लुथरन हे पुनरुत्थानात उठविले जातील. ते अशा प्रकारे जसे इतरही पुनरुत्थानात उठविले जातील. बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन्स आणि सर्व देवाची मुले ही त्या पुनरुत्थानात उठतील. आणि त्याच कारणामुळे लोक म्हणतात, ओ भरे, तेथे अशी एक संजीवनाची लाट येईल जी अशी चालू राहील की 1 करोड पेंटिकॉस्टल्स नाव वाचवेल. ते सर्व वाचले जातील आणि तेथे शरीराचे रूपांतर होईल. तुम्ही चुकत आहात. ते शरीराचे रूपांतर हजारो हजारांचे होईल. हे खरे आहे, परंतु गेल्या 6000 वर्षाच्या तारणात ही संख्या झाली आहे. मनुष्य प्रकाशात चालतो. जसा प्रकाश त्याच्याकडे येतो, जेव्हा तो पुलांना पार करतो तो त्याच्याकडे येतो. आता जर तो हे नाकारेल तर तो अंधारातच राहील. परंतु जर का तो पुढे जात गेला. आता लक्ष द्या, मग प्रभू येशूचे येणे हे अगदी जवळ आहे. जिथपर्यंत तो आत्मा खाली येत नाही, फक्त केवळ न्यायपण, पवित्रकरण, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, आणि आता ती योग्य म्हणजे माथ्याचा धोंडा येण्याच्या वेळेत, अशा वेळेत.
मंडळीला ख्रिस्तासारखे एकदम परिपूर्ण बनणे आहे, यासाठी की ख्रिस्त आणि मंडळी ही दोघे एकत्र जोडली जातील, तोच आत्मा. आणि जर ख्रिस्ताचा आत्मा तुमच्यामध्ये असेल, ते तुम्हाला ख्रिस्ताचे जीवन जगण्यास लावेल. ख्रिस्ताच्या जीवनाची कृती ये, ख्रिस्ताची कामे करा. जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी जी कामे करीतो तो ही करील, येशूने असे म्हटले आहे. पहा, आम्हासाठी एक सेवकाई येत आहे, ती सेवा हुबेहूब ख्रिस्ताच्या जीवनासारखी असेल. आजच्या जगाकडे पहा आणि लक्ष द्या, ख्रिस्तशेवने काय म्हटले. सर्व इतर महान गोष्टी आणि मोठे जागतिक पातळीवर संघर्ष होणार हा अगदी जवळ आहे. कोणत्याही वेळी कोणत्याही सेकंदाला पिठामध्ये बदलू शकते, हे सत्य आहे. आणि जर ते आम्हाला माहीत आहे, ते जवळ आहे. कोणताही जाणता व्यक्ती हे वर्तमानपत्रात वाचू शकतो किंवा रेडिओवर ऐकू शकतो आणि जाणू शकतो की ते समाप्त झाले आहे. बरे, लक्षात ठेवा, हे सर्व होण्यापूर्वी ख्रिस्त आपल्या मंडळीसाठी येतो. म्हणून येशू ख्रिस्ताचे येणे किती बरे जवळ आहे. कदाचित आजच्या रात्रीची ही सभा समाप्त होण्या अगोदर ही असू शकते. आम्ही अंताच्या वेळेत आहोत, संपूर्ण सत्य आहे. मंडळीकडे पहा, जसे येतात तसे जातात, तुमच्या मनातही पकडून ठेवा. तुम्ही जे इतिहासकार जे इतिहासाचा अभ्यास करता, लुथरन चर्चकडे पहा, जे न्यायपण अंतर्गत होते, कॅथलिकाच्या शिक्षणांतून बाहेर आलेले ताजे असे, त्याकडे जातायत. पहा, मग वेस्लीकडे पहा, थोडे जवळ, पवित्र करणा अंतर्गत शास्त्र भागात विणले जात आहेत. दरम्यान बरोबर पहा वेस्ली. मग मागोमाग येते ते पेंटिकॉस्टलचे युग, आणि पेंटिकॉस्टलचे युग हे आत्मिक वरदानांचे वरदानांच्या पुनरुभारणीचे. पहा, आता एक युग येत आहे, ते माथ्याच्या धोंड्याचे असणार. पहा माझा अर्थ काय, प्रभूचे येणे हे प्रकट केले गेले आहे. देव आणि सर्व निर्मिती ही मंडळीला तिचे स्थान मिळेपर्यंत प्रतीक्षा करीत आहे. आजची अडचण, ज्यांना मी भेटलो फार जवळ आहेत, मला चाचणी करायची होती, मला शारीरिक चाचणीची गरज होती. तुम्ही जाणता, जर तुम्ही परदेशी जात असता, तुम्ही सुवार्ता प्रसारक आणि दुसरे हे जाणता, जेव्हा माझी चाचणी होत होती तेव्हा त्यांनी मला खोली बाहेर आणली. मी तेथे पीत होतो, माझ्याकडे जसा पिठाचा गोळा किंवा जेवणासारखा किंवा यासारखे काही असे पाहू लागलो, आणि मी ते प्यालो आणि बाहेर येऊन तेथे बसलो. अर्धा तासभर थांबलो आणि वाट पाहू लागलो की ते माझ्या पोटांतून गेले किंवा नाही पाहण्यासाठी. मी आजूबाजूस पाहू लागलो, तेथे काही स्त्रिया आढळल्या. ती मला अशी दिसली की मरणारच आहे, तिचे छोटेसे हात व पाय. आणि मी पुढे गेलो, एक मनुष्यापासून दुसऱ्यापर्यंत असा पुढे होत गेलो आणि तिच्या जवळ गेलो. ती जिथे खाली होती तेथे पोहोचलो. ती मला फार दयनीय भासली, मरणाच्या पथास टेकलेली. आणि मी तिच्या जवळ गेलो, मी म्हटले मला माफ करा बाई. तिने म्हटले तुम्ही कसे आहात. ओ, ती फार आजारी आहे. आणि मी म्हणालो काय झाले आहे. ती म्हणाली मी माझ्या मुलीला भेटायला गेली होती टक्सन येथे, तेथे मी आजारी झाले, त्यांना निदान लागत नाहीये. मी म्हणालो मला एक गोष्ट विचारू द्या. मी म्हणालो मी शुभवर्तमानाचा प्रचारक आहे, तू ख्रिस्ती आहेस काय, जर ती वेळ आली असेल तर तू जाण्यास तयार आहेस का. आणि ती म्हणाली मी अमुक अमुक चर्चशी संबंधित आहे. मी म्हणालो मी तो प्रश्न विचारलाच नाही. तू ख्रिस्ती आहेस काय आणि पवित्र आत्मेने भरलेली आहेस का, आणि जर त्याने बोलावणे पाठवले तर तू तयार आहेस का. त्या स्त्रीला मी काय म्हणतोय ते कळले सुद्धा नाही. पहा, ओ किती करुणाजनक दृश्य या जगाचे आहे. आता त्याने त्याच्या स्वसंकल्पाचे रहस्य आम्हाला कळविले. मला काही वाचू द्या, मी वाचत होतो. आता आपण वळूया त्याच्या इच्छेचे रहस्य. इब्रिकरास पत्राकडे वळूया, फक्त एक मिनिट. इब्रिकरास पत्राचा 7वा अध्याय मला वाटते बरोबर आहे आणि मला ते वाचायला आवडेल, त्यामुळे आम्हाला फार चांगले वाटू शकते ते जेव्हा आम्ही स्वतःला स्वर्गीय स्थानात बसलेले पाहू. इब्रिकरास पत्र 7वा अध्याय. हा मल्किसदेक, आता लक्ष द्या, शालेमाचा राजा, परात्पर देवाचा याजक होता. आता रहस्य काय आहे, येथे ते रहस्य आहे. पहा, हे हा कोण व्यक्ती आहे, बनवितो, ओळखतो त्याच्या इच्छेचे रहस्य. हा मल्किसदेक, मी सगळ्यांसाठी थांबत आहे, बायबल अजूनही वळण घेत आहे. इब्रिकरास पत्र 7वा अध्याय, पॉल बोलतोय, गलतीकडचा तोच मनुष्य. हा मल्किसदेक, शालेमाचा राजा, वपरात पर देवाचा याजक, अब्राहम जेव्हा राजांस ठार मारून परत आला तेव्हा याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला. व अब्राहमाने त्याला सर्व लुटीचा दशमांश दिला. तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्वाचा राजा आणि दुसरे शालेमाचा राजा. हा कोण व्यक्ती आहे? म्हणजे शांतीचा राजा होता. त्याची माता पिता रे वंशावळ जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट. हा कोण तो मनुष्य आहे? तो कोण होता? त्याला पिता कधीच नव्हता, त्याला कधीच आई नव्हती, त्याला सुरुवातच नव्हती किंवा अशी वेळ ही नाही की तो कधी मरू शकेल. तो अब्राहमाला भेटला जेव्हा तो राजास ठार मारून परत आला. तो काय करीत होता? तो लुटून नेलेल्या आपल्या भावास लोटास परत आणण्यास गेला होता आणि त्याने राजांस ठार मारले. त्या राजांनी ठार मारले होते मला वाटते 10 ते 15 राजे आणि त्यांची राज्ये. परंतु अब्राहमाने आपले सेवक तैनात केले आणि त्यांचा पाठलाग केला. त्याने त्या रात्री टोळ्या बनविल्या. पहा, जेव्हा त्याने त्याला पकडले ती रात्रीची वेळ होती. ओ भावा, आम्ही आता अंधारात काम करीत आहोत. आमच्याकडे जो प्रकाश आहे तो सुवार्तेचा प्रकाश आहे. परंतु त्याने स्वतःस अलग केले आणि त्याला पकडले आणि परत मिळवून घेतले आणि त्याच्या परतीच्या वेळी जेव्हा हे युद्ध समाप्त झाले. उत्पत्ती 14 कडे आपण जाऊया. फक्त एक मिनिट, म्हणजे गोष्ट अधिक सोपी होईल. उत्पत्ती मध्ये जाऊया. मला वाटते तो 14वा उत्पत्ती 14 होय. उत्पत्ती 14:18 घेऊया. सुरुवात करू थोडेसे त्याच्या अगोदरचे वचनाने सुरुवात करूया. सुरुवात करूया होय 18वे वचन उत्पत्ती 14:18. आणि मलकीसदेक आता अब्राहम राजांना ठार मारून परत येत होता. परतत असताना त्या रस्त्यावर लोटाला व त्याच्या सर्व लोकांना ज्यांना लुटले होते ते सगळे परत आणताना दाविदासारखे ज्याने जाऊन आणि दाविदाने काय केले? लहानशी गोपन घेतली, बाहेर जाऊन आणि एक लहान मेंढ्रास सिंहाच्या मुखांतून सोडविली. गोपनीविषयी विचार करा, त्या मेंढरा मागे तो गेला. या जगात असे कोण करी? येथे असलेल्या पैकी कोणता पुरुष असे करी? तुमचे हात वर दाखवा. मी तुम्हाला सांगू इच्छितो जलदरित्या की तुमचे चूक आहे. तुम्ही माझे हात वर पाहिले नाही. नाही, मी त्याच्या मागे जाऊ शकलो नसतो. 36 जणांस घेऊनही महाप्रयासानेही, परंतु तो त्याच्या मागे गोफन घेऊन गेला. एक छोटे चांबड्याच्या तुकड्याचे बनलेले, दोन्ही बाजूस दोरे असलेले आणि बांधलेले. आणि जेव्हा गल्ल्याथाला बढाई मारण्याची वेळ येते तेव्हा तो गल्ल्याथा मागे गेला आणि तो म्हणाला, स्वर्गीच्या देवाने एका सिंहाच्या तोंडांतून मेंढ्राला मुक्त केले आणि अस्वलाच्या तोंडांतून सोडवले. त्याला हे माहीत होते की ती गोफण नाही, हे देवाचे सामर्थ्य होते जे त्याच्या बरोबर चालले होते. तो एक होता. त्याने ते मेंढरू परत आणले आणि तेच आज आम्ही म्हणतो, दाविदाच्या सभोवती देव होता. होय महाशय, जो पित्याची मेंढरे राखीत होता आणि कधीतरी एक गाठ येते किंवा कर्करोग येतो किंवा अजून काही आणि ते डॉक्टरच्याही हाताबाहेर जाते. ते दाविदाला थांबवू शकत नाही. तो त्या व्यक्तीच्या मागे जाणारच. त्या एका छोट्याशा गोपनीद्वारे, जी माझ्या नावाने काहीही मागा ते तुम्हाला दिले जाईल. मी त्यांची काळजी करीत नाही. डॉक्टर थट्टा उडवतील व सर्वजण त्याची मजा उडवतील, तरी तो त्याच्या मागे जाणारच त्या मेंढराला पुन्हा कळपात आणण्यासाठी. होय महाशय, तो देवाचे मूल आहे. त्याच्यावरून हात काढ. त्या सिंहाला तडाखा दे. मग सिंह उठला. त्याने त्याला एकदम दाढीपाशी पकडले आणि ठार केले. एक कोवळा छोट्या उंचीचा तांबूस वर्णीय, कदाचित त्याचे वजन 80 किंवा 90 पाऊंड असेल. पहा, मलकीसदेक शालेमाचा राजा, जो शांतीचा राजा. शालेम हे वास्तविक टेकडीवरचे आहे. तो यरुशलमेचा राजा. तो कोण होता? तेच आहे की तो कोण होता? यरुशलमेचा राजा. यरुशलमेला पहिले शालोम बोलवण्यात येईल, म्हणजे शांती. ती पहिली यरुशलेम. तिला यरुशलेम बोलण्या अगोदर तो यरुशलमेचा राजा होता. तो नीतिमत्वाचा राजा, शांतीचा राजा, शालेमाचा राजा. त्याचे माता पितारे नव्हते. त्याचा जन्मदिवस अथवा आयुष्याचा शेवट किंवा वंशावळ नाही. ओ, ओ ओ हा कोण व्यक्ती आहे पहा त्याला. जेव्हा युद्ध समाप्त होते जेव्हा विजय हासिल होतो पहा त्याने काय म्हटले आहे. आणि मलकीसदेक 18वे वचन 14वा अध्याय उत्पत्ती. आणि शालेमचा राजा मलकीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्यास सामोरे आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येण्याप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाच्या व पृथ्वीच्या स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देव. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. अजून पुढे वाचूया. मग सदोमाचा राजा अब्रामाला म्हणाला माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. पण अब्राहम सदोमाच्या राजाला म्हणाला परमेश्वर परात्पर देव आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी लक्षपूर्वक ऐका. त्याने कसे संक्षिप्त केले कसे त्याने ते त्याला दिले याच समोर मी बाहू उभारून सांगतो की तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहनेचा बंद मी घेणार नाही. मी अब्रामास संपन्न केले असे म्हणण्यास तुम्हाला कारण न मिळो. या तरुण माणसांनी अन्न खाले तेवढे पुरे. लक्ष द्या हा मलकीसदेक अब्रामाला भेटला जेव्हा तो राजांना ठार मारून परत येत होता. देवाचे रहस्य आता प्रकट केले गेले आहे. तो कोण होता त्यांना त्याचा काही इतिहास सापडला नाही कारण त्याचे वडील नव्हते त्याला आई नव्हती त्याची सुरुवात दाखवावी अशी वेळ नव्हती त्याचा मृत्यू दाखवावा अशी वेळ नव्हती म्हणून तो जे काही होता तो अजूनही जिवंत आहे. त्याची सुरुवात नाही म्हणून तो दुसरा कोणी असू शकत नाही परंतु एल एला एलोहिम स्वतः अस्तित्वात असलेला स्वतः वास करून राहणारा सर्व समर्थ देव. येशूला पिता होता येशूला आईही होती. येशूच्या दिवसांची सुरुवात होती. येशूच्या पृथ्वीवरील जीवनाचा अंतही होता. परंतु या मनुष्याला नाही पिता नाही आई आमेन माता नाही पिताही नाही. येशूला दोन्हीही आहेत पिता आणि माता. या मनुष्याला नाही पिता नाही माता आमेन. आणि त्याने काय केले युद्ध झाल्यावर अब्रामाने आपले स्थान घेतले होते. मंडळी जेव्हा आपली स्थान घेईल आम्ही पवित्र आत्म्याद्वारे दत्तक पुत्र म्हणून बोलावलेले आहोत. आता प्रत्येक मनुष्य आपले स्थान घेईल ज्यासाठी देवाने त्याला बोलावले आहे आणि रस्त्याच्या अंती उभा राहील हरवलेल्यांना शोधण्यास. पहिले पौलाने सर्व उत्पन्न झालेली भीती काढली म्हणून आता जर तुम्हाला बोलावले आहे जर तुम्ही तुमच्या मनामध्येही काही प्रकारच्या देवविषयक विचारांनी काम केले नसेल जर तुम्ही खरोखर आत्म्याने जन्म पावलेले आहात तर देवाने जगाच्या स्थापने अगोदर तुमची पूर्वनियुक्ती केली आहे आणि तुमचे नाव कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात घातले आहे आणि आता आपण येशू ख्रिस्तामध्ये स्वर्गीय स्थानात बसण्यासाठी एकत्र आलो आहो. एक पवित्र लोक एक पवित्र राष्ट्र खास लोक राजकीय याजकगण आत्मिक अर्पण यज्ञ देवासाठी म्हणजे आमच्या ओठांचे फळ त्याच्या नामाची स्तुती. लोक आत येतात आणि म्हणतात ते लोक वेडे आहेत पचित ते आहेत. देवाचे ज्ञान मनुष्यांना मूर्खता आहे आणि मनुष्यांचे ज्ञान देवाला मूर्खता आहे. ते एकमेकाविरुद्ध आहे. परंतु खरे आत्म्याने भरलेली मंडळी देवाच्या सामर्थ्याने भरलेली स्वर्गीय स्थानांत एकत्र बसलेली देवाला आत्मिक यज्ञ अर्पिणारी देवाच्या स्तुतीने भरलेली पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करीत फिरतो पापाची पारख करतो आणि चुकीच्या गोष्टींतून बाहेर येणे ज्या त्यांच्यात आहेत त्या सरळ करणे आणि त्या सपाट आणि समांतर करणे. कारण काय देवाच्या उपस्थितीत कायम अर्पिलेले यज्ञ आहे. आता आठवण ठेवा आज सकाळी आम्ही त्यांतून गेलो. तुम्ही रक्ताने वाचला नाही तुम्हाला रक्ताद्वारे वाचविण्यात आले आहे परंतु तुम्ही कृपेने तारला आहात विश्वासाद्वारे विश्वास पत्करण्याद्वारे.
देवाने तुमच्या हृदयात ठोठावले कारण तुम्ही पूर्व नियुक्त केलेले आहात. तुम्ही वर पाहिले आणि विश्वास केला, स्वीकारले. आता रक्ताने पापासाठी प्रायश्चित्त केले. लक्षात असू द्या, मी म्हणालो देव पाप्यांना पाप करण्याबद्दल दोष देत नाही. तो सुरुवातीपासूनच पापी आहे. तो एका ख्रिस्ती व्यक्तीला पाप करतो म्हणून दोष लावतो आणि मग ज्या कारणामुळे तो त्याला दोष लावतो, ख्रिस्ताने आमचा दोष घेतला. म्हणून त्याच्यावर जे ख्रिस्त येशू मध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही. ते देह स्वभावाने चालत नाही परंतु आत्म्याने चालतात. आणि जर तुम्ही काही चुकीचे केले, स्वेच्छेने नव्हे, तुम्ही पाप जाणून बुजून करीत नाही. एक मनुष्य जर जाणून बुजून पाप करतो तो बाहेर जातो आणि जाणून बुजून पाप करतो तो अजूनही त्या शरीरात दाखल झाला नाही. परंतु एक मनुष्य जो पूर्वी तेथे होता तो मृत्यू पावला आहे आणि त्याचे जीवन देवामध्ये लपलेले आहे ख्रिस्ताद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे. आणि सैतान त्याला शोधू शकत नाही. आतापर्यंत तो दूर गेलेला आहे. त्याला सैतानाने गाठण्या अगोदर त्याला तेथून बाहेर यावे लागेल कारण तुम्ही मृत आहात. मृत माणसाला सांगा तो ढोंगी आहे आणि पहा काय होते ते. लाथ मारून एका बाजूला करून तो म्हणेल तू ढोंगी तू ढोंगी. तो एक शब्दही बोलणार नाही आणि ते खरे आहे. तो तेथे पडून राहील. आणि एक मनुष्य जो ख्रिस्तामध्ये मृत्यू पावला आहे तुम्ही त्याला ढोंगी बोलू शकता, जे वाटेल ते बोलू शकता. तो त्यावर तापणार नाही. जर काही त्याचा पाय कुठे सरकला आणि तो तुमच्यासाठी प्रार्थना करील हे सत्य आहे. परंतु ओ त्यांच्यातले काही जण फार जिवंत भासतात. तेच काय तो मी विचार करतोय. आम्ही मृत व्यक्तींनाच पुरतो. ते जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत त्यांना आम्ही पाण्यात पुरतो. काही वेळेला आम्ही पुष्कळ लोकांना ते जिवंत असता पुरतो. फार प्रमाणात द्वेष आणि संताप आणि मंडळीमध्ये हे फारच आहे. परंतु त्यांना आम्ही वेगळे करू शकत नाही. परंतु देव ते करतो. तो त्याच्या लोकांना ओळखतो. तो त्याच्या मेंढरांना ओळखतो. तो प्रत्येक आवाज ओळखतो. तो त्याच्या मुलांना ओळखतो. तो जाणतो ज्यांना तो पाचारण करतो. तो जाणतो ज्यांना त्याने पूर्वी नियुक्त केले आहे. तो जाणतो कोणाला त्याने या गोष्टी दिल्या आहे. कसे तो स्वतःला त्याद्वारे प्रकट करतो. देव आपल्या मुलांमध्ये भरोसा करू शकतो. नक्की काय करावे हे जाणतो की ते तसेच करणार. तुम्ही विश्वास करता देव हे करतो का? सैतानाने म्हटले योबाला, एके दिवशी देवाला म्हटले होय तुझा एक सेवक आहे. देव म्हणाला या पृथ्वीवर त्याच्या तोडीचा मनुष्य नाही, तो परिपूर्ण मनुष्य आहे. त्यांच्यामध्ये त्याला भरोसा होता. सैतान म्हणाला ओय त्याला सर्व काही सोप्या रीतीने मिळते. त्याला माझ्या हाती द्या थोड्या वेळेसाठी आणि मी त्याला तुला तुझ्या मुखावर शाप द्यायला लावी. तो म्हणाला तो तुझ्या हाती आहे परंतु त्याच्या जीवाला हात लावू नकोस. पहा आणि त्याने सर्व काही केले परंतु त्याचे जीवन घेतले. परंतु ओ योबा त्याने काय केले? त्याने देवाला शाप दिला काय? जेव्हा त्याने मुलांना ठार मारले, जेव्हा त्याने सर्व वाईट गोष्टी त्याच्यावर आणल्या आणि सर्व काही, योबाने प्रश्नही विचारला नाही. तो उपडा पडला आणि भक्ती करू लागला. हालेलुया म्हणाला. प्रभूने दिले आणि प्रभूने नेले. देवाचे नाम धन्यवादित असो. तेथे ते आहे. देव जाणतो योबावरील भरोसा. देव जाणतो की तुमच्यावर तो किती भरोसा करू शकतो. तो जाणतो की माझ्यावर तो किती भरोसा करू शकतो. परंतु आता जे आपण बोलत आहोत ते पुत्राच्या स्थानावर नेमणूक करण्यासंदर्भात. आता जेव्हा बायबल, जेव्हा युद्धाची समाप्ती होते, जेव्हा काही समाप्ती होते, मग नंतर आम्ही काय करतो? युद्ध समाप्त झाल्यावर मग आम्ही काय करतो? तुम्हाला माहीत आहे आम्ही काय केले. आम्ही मल्किसदेकाला भेटलो. मत्ते कृष्ण वर्तमान 16:16 इकडे ओळूया. लगेच पहा जर ते खरे आहे की नाही. संत मत्ते 16:16 मला पूर्ण खात्री आहे की ते बरोबर असणारच. मत्ते 16:16 मत्तय 6 नाही ते चुकीचे आहे. त्याच्या जवळ नाहीये ना. 26:26 हो 16 येथे तो सिमोन पेत्राशी बोलत होता. क्षमा असावी, माझ्या म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता. 26:26 ते फक्त प्रभू भोजनासंबंधी आहे. तेथे जाण्याचा मी प्रयत्न करीत आहे. मत्तय 26:26 आता ते आम्हाला सापडले. येथे आम्ही आहो त्या शेवटच्या प्रभू भोजनाच्या वेळी. मग ते भोजन करीत असताना येशूने भाकर घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली
आणि शिष्यांस देऊन म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यांस दिला व म्हटले, तुम्ही सर्व यांतून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांचे मोचन. एस आय एन एस पापे ख्रिस्ती व्यक्तीचे जे चुकीच्या गोष्टी करीतात होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. ठीक आहे, परंतु ऐका 29वे वचन. मी तुम्हा सांगतो की मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हा बरोबर नवा द्राक्षरस पीपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही. काय तीच गोष्ट मल्किसदेकाने केली. अब्राहमाने आपले स्थान घेतल्यावर त्याने आपल्या मनुष्यांना अवस्थेत आणले आणि युद्ध जिंकले आणि घरी परतला आणि मल्किसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन सामोरे आला. युद्ध समाप्त झाल्यावर मग आम्ही लग्नाचे भोजन प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर नवीन जगात घेणार आहोत. होय, प्रभूचे नाव धन्यवादित असो. ठीक आहे, त्याच्या इच्छेचे रहस्य, त्याच्या स्वसंकल्पानुसार पुन्हा परत त्या ठिकाणी इफिस करासपत्र 9वे वचन. त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वतःच्या ठाई योजले. कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना आणि ते लक्षात ठेवा, आम्ही त्यांतून पार झालो. इफिस करासपत्र 1:10 वचन. कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना आता आम्हाला येथे शिकाव्यास मिळते की पूर्णतेची वेळ कशाविषयी प्रतीक्षा करीत आहे. पूर्णतेची वेळ ती अशी वेळ जेव्हा पाप नष्ट होईल, ती एक वेळ जेव्हा मृत्यू नष्ट होईल, ती एक वेळ जेव्हा आजार नष्ट होईल, ती वेळ जेव्हा पाप नष्ट होईल, ती वेळ जेव्हा सर्व बिघाड सैतानाने विकृत केलेल्या गोष्टी नष्ट होतील, जेव्हा वेळ स्वतःहून नष्ट होईल. पहा, ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे, ख्रिस्तामध्ये ते एकत्र करावे. जसे मी सकाळी म्हणालो, सर्व छोटे छोटे सोन्याचे गोळे जे आम्हाला मिळतात, या महान गोष्टी, त्याला तुम्ही उत्पत्तीमध्ये तकाकी आणू शकता, तुम्ही निर्गममध्ये त्याला तकाकी आणू शकता, तुम्ही ते लेवीमध्ये त्याला तकाकी आणू शकता, आणि त्यांच्या मधून आणि ते प्रकटीकरणात त्याचा शेवट येशू मध्ये होतो. तुम्ही योसेफास घ्या, तुम्ही अब्राहमास घ्या, तुम्ही इसाकाला घ्या, तुम्ही त्या याकोबाला घ्या, तुम्ही दाविदाला घ्या, तुम्ही त्या सोन्याच्या गोळ्यांतील कोणतेही गोळे घ्या, ते देवाचे मनुष्य. आणि पहा, त्यांच्या प्रत्येकात येशू ख्रिस्त दिसत आहे की नाही. आता थोडे पुढे जाऊया. आता 11वे वचन. ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालो आहो. होय, वतनदार. कोणाला तरी तुमच्यासाठी काहीतरी सोडावे लागते यासाठी की वतनदार व्हावे, हे बरोबर आहे ना? वतनदार. आम्हाला कोणते वतन आहे? कोणते वतन मला आहे? माझ्याकडे काही नव्हते, परंतु देवाने माझ्यासाठी ते वतन सोडले जेव्हा त्याने माझे नाव कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात जगाच्या पायारंभा अगोदर लिहिले. ओ, तुम्ही म्हणता, आता एक मिनिट थांबा भावा, येशूने हे केले जेव्हा तो तुझ्यासाठी मरण पावला. नाही, कधीच नाही. येशूने ते वतन माझ्यासाठी विकत घेण्यासाठी आला. पुढच्या ओळीतले वचन वाचा. आपल्याला मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालो आहो. देवाने जगाच्या पायारंभापूर्वी जसे आम्ही या धड्यामध्ये पाहिले, तुम्ही लोक हो, आम्ही कसे देवाला पाहिले जो स्व अस्तित्वात असलेला, कसे त्याच्यामध्ये प्रेम होते त्याच्यामध्ये, म्हणजे देवामध्ये, कारण भजण्यासाठी काही नव्हते त्याच्यामध्ये, म्हणजे तो पिता असावा, तो स्वतःहून होता, त्याच्यामध्ये तारणारा हा गुण होता ज्यामुळे काही हरवू शकत नाही, त्याच्यामध्ये आरोग्यदानाचा गुण होता, हे त्याचे गुण विशेष होते, तेथे अजून काही नव्हते. म्हणून त्याच्या स्वतःने, त्याच्या सत्संकल्पाने या गोष्टी योजिल्या होत्या यासाठी की या एका माणसाद्वारे जो ख्रिस्त येशू त्याच्या सर्व गोष्टी पुन्हा एकत्र कराव्या. ओ, डोळ्याने जे पाहिले नाही या अद्भुत गोष्टी, या रहस्यमय गोष्टी आहेत. पहा, त्याचे वारिसदार ठरविण्यासाठी त्याने आम्हाला पूर्वीच नेमले. जर मी काहींचा योग्य वारिसदार आहे, जर देव माझ्या हृदयाला ठोठावतो आणि म्हणतो, विल्यम ब्रॅनम, मी तुला फार पूर्वीपासून बोलावले आहे, जगाच्या पायारंभा अगोदरपासून सुवार्थेचा प्रचार करण्यासाठी माझ्याकडे वारसा आहे, सार्वकालिक जीवनाचा वारसा. आता देवाने येशूला पाठविले यासाठी की तो वारसा माझ्यासाठी खरेपणा ठरावा, कारण मी काही केल्याने काहीही करू शकत नव्हतो. मला वारसा मिळेल, ते पूर्ण कोरे होते, ते वैध होते, मी काही करू शकत नव्हतो. परंतु पूर्णतेच्या काळात सुयोग्य वेळी देवाने येशू जो कोकरा पाठविला, जो जगाच्या पायारंभा अगोदर वधला गेला होता, त्याचे रक्त सांडले, ह्यासाठी की मी माझ्या वारसाला योग्य ठरावा. काय असल्याचे वारसा? पुत्रत्व, म्हणजे देवाचा पुत्र बनणे. आणि आता हे तुम्हाला गुदमरून मारील, परंतु तुम्हाला हे माहीत होते का की देवाचे पुत्र हे छोटे देव होते? किती जण हे जाणता? किती जणांना हे माहीत आहे की येशूने हे सांगितले? पवित्र शास्त्रात येशूने म्हटले, तुमचे नियमशास्त्र हे शिकवित नाही का की तुम्ही देव आहात? आणि जर तुम्ही त्याला देव असे बोलला, ते उत्पत्ती 2 मध्ये देवाने सांगितले आहे की ते देव होते, कारण ते होते आणि त्यांना पूर्ण अधिकार या जगावर होता. त्याने त्याला सर्वावर धनीपण दिले होते आणि त्याचे देवत्व तो हरवून बसला, तो आपले पुत्रत्व हरवून बसला, तो आपला अधिकार हरवून बसला आणि सैतानाने ते ताब्यात घेतले. परंतु भावा, देवाच्या पुत्रांची प्रकटीकरणाची वाट पाहत आहोत, जे परत येतील आणि ते त्याचा ताबा घेतील. पूर्णतेच्या वेळेची प्रतीक्षा करीत आहे, जेव्हा पिरामिड त्याच्या शेंड्याला पोहोचेल, जेव्हा देवाचे पूर्ण पुत्र हे प्रकट होतील, जेव्हा देवाचे सामर्थ्य हे चालत येईल. हालेलुया. आणि संपूर्ण सामर्थ्य जे सैतानाकडे आहे ते काढण्यात येईल. होय महाशय, ते त्याचे आहे. तो लोगच आहे, तो देवापासून बाहेर आला, हे सत्य आहे. तो देवाचा पुत्र होता, मग त्याने मनुष्याला छोटा देव बनविले. आणि तो म्हणाला, जर ते त्यांना देव म्हणतात ज्यांच्याकडे देवाचे वचन येते, संदेश ते जर त्यांना देव म्हणते आणि देवाने स्वतः असे म्हटले आहे की ते देव होते. त्याने मोशेला सांगितले, मी तुला देव असे केले आहे आणि अहरोणाला तुझा संदेष्टा केले आहे. आमेन. काय म्हणता? मी जरा धार्मिकतेच्या विक्षिप्तपणासारखा कृती करतो असे वाटते, पण नाही. ओ, जेव्हा तुमचे डोळे हे उघडले जातील आणि या गोष्टी पाहाल. ठीक आहे, त्याने मनुष्याला देव बनविले, त्याच्या अधिकारातला देव आणि त्याचा अधिकार एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत, एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत, आणि त्याला त्याचा काबू ठेवता येईल. आणि जेव्हा येशू आला, तो एकच देव पापरहित, त्याने ते सिद्ध करून दाखविले. जेव्हा हवा सुटली, तो म्हणाला, शांत रहा. आमेन. आणि जेव्हा झाड, तो म्हणाला, कोणी मनुष्य तुझे फळ कधीही न खाओ. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही जे लहान देव आहात, जर तुम्ही या डोंगरात सांगाल की तू जागेवरून हट आणि हृदयात कोणताही संशय बाळगणार नाही, परंतु जे बोलले गेले ते घडून येणारच यावर विश्वास ठेवला, तर तुम्हाला ते मिळेल जे तुम्ही बोललात. उत्पत्तीत सरळ मागे चला, जेथे मूळ आहे ते काय आहे? आता जग आणि निसर्ग हा कण्णत आहे, वेदना भोगीत आहे, सर्व काही हालचाल चालू आहे. काय? देवाच्या पुत्रांचे प्रकटीकरणासाठी. जेव्हा खरे पुत्र, जन्मलेले पुत्र, आत्म्याने भरलेले पुत्र बोलतील, तेव्हा त्यांचे शब्द परत मिळतील. आता आम्ही त्याच्या काठावर आहोत असा माझा विश्वास आहे. होय महाशय, या डोंगराला मन आणि तसे होवो. भावा, मला अमुक अमुक पाहिजे एक गोष्ट घडली. मी येशू ख्रिस्तावर विश्वास करणार आहे. मी ते तुला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने देतो. आमेन. तेथे त्याचे प्रकटीकरण आहे. ओ भावा, पाणी नसल्यामुळे माझी पिके तिथे जळत चालली आहे. मी तुला पाऊस पाठवत आहे प्रभूच्या नावाने. तेथे ते येते. ओय प्रतीक्षा करिता कन्नत संपूर्ण सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणाची प्रतीक्षा करीत आहे. देवाने प्रारंभित सर्व नेमणूक केली आहे. त्याने मनुष्याला धनी पण दिले. त्याने येशू ख्रिस्त दिला आणि येशूने त्याच्या नावाने आम्हाला दिला. ती खात्री दिली, माझ्या नावाने तुम्ही पित्याकडे काहीही मागा, मी ते करीन. होय भाऊ पामर, मंडळीचे योग्य स्थळ प्रतीक्षा करीत आहे देवाच्या पुत्रांची प्रकट होण्याची. जसे मी म्हणालो, इफिसकरास पत्र हे पुस्तक यहोशवाचे पुस्तक आहे आणि यहोशवा लोकांना त्यांच्या स्थळी ठेवित होता जे त्याच्यासाठी होते. आता जर ते आपल्या जागी स्थिर नसतील आणि त्याने इफ्रायमाला तेथे मनुष्याच्या भूमीत ठेवले आणि तो एक परत येऊन चिंतातूर बनून आणि निराश असे ते कसे एकत्र चालतील. जेव्हा एक म्हणतो मी बॅप्टिस्ट आहे, मी मेथोडिस्ट आहे, मी पेंटिकॉस्टल आहे, मी वननेस, मी टूनेस आहे, मी अमुक अमुक आहे, तुम्ही हे कसे काय करणार आहात? शांत रहा. देवाची इच्छा आहे की त्याच्या मंडळीला तिचे स्थानावर नेमावे. देवाचे पुत्र व कन्या म्हणून नेमायचे आहे. देवा, मला जगू दे ते पाहण्यासाठी ही माझी प्रार्थना आहे. मला असे वाटते की मी फार जवळ आहे आणि मी माझ्या हातांनी जणू त्याला अनुभवत आहे. ते तेथे आहेच, तेच मी पाहण्यासाठी लुलपत आहे. जेव्हा रस्त्यावर चालतो तेव्हा त्या वेळेची प्रतीक्षा करीत असतो. तिथे एक अपंग पडला होता जो आईच्या उदरापासूनच तसा होता. सोने किंवा चांदी माझ्याकडे काही नाही. ओ देवाच्या पुत्रांच्या प्रकटीकरणाची मी वाट पाहत आहे. हालेलुया. जेव्हा देव आपल्या स्वतःला प्रकट करून देईल, जेव्हा आजार थांबला जाईल आणि तो कर्करोग थांबेल, तेथे व्याधी थांबली जाईल. तुम्ही विचार करता की कर्करोग काहीतरी आहे? बायबल म्हणते एक अशी वेळ येत आहे जेव्हा पुरुषाचे मांस झडले जाईल आणि गिधाडे हे शवाला मरण्या अगोदर खातील. कर्करोग म्हणजे दातांचे दुखणे असे येत आहे. परंतु लक्षात असू दे, या भयंकर गोष्टींचा स्पर्श नाकारलेला आहे. ज्यांना देवाचा शिक्का मिळालेला आहे त्यासाठीच तर आता आम्ही संघर्ष करीत आहोत, यासाठी की आत जावे आणि देवाच्या राज्यात आम्हाला योग्य स्थळी नेमावे. हे सर्व भयंकर पीडा होण्याच्या आधी. ओ हे किती चांगले. कालखंडाची वेळ, पूर्णतेची वेळ, वतनदार, आणि त्याच्यात आम्ही सुद्धा पूर्व नियुक्तीने वतनदार बनलो आहोत. आमचे वारसवतन आम्हाला कसे मिळाले आहे? कशाद्वारे? पूर्व नियुक्तीने. पूर्व नियुक्ती ही पूर्वज्ञान आहे. देवाला हे कसे माहित आहे की त्याने आमच्यावर भरोसा करावा? त्याचा प्रचारक म्हणून त्याच्या पूर्वज्ञानाने. हे इच्छा करणाऱ्यावर व धावपळ करणाऱ्यावरही नव्हे, परंतु कृपा करणाऱ्या देवावर अवलंबून आहे. हे खरे आहे पूर्ण नियुक्ती. तो हे जाणतो की तुमच्यामध्ये काय आहे. तो हे जाणतो तुमच्यामध्ये काय आहे. तुम्ही पृथ्वीवर येण्या अगोदर तो हे जाणतो की तुम्हामध्ये काय होते. पृथ्वीवर येण्यापूर्वी ज्यामुळे तुम्ही आलात ते तोच आहे. तो अनंत देव आहे. अनंत. आम्ही मर्यादित आहोत. आम्ही फक्त विचार करू शकतो. मर्यादित. ते माझ्यासाठी खूप काही आहे. तेव्हापासून मला काही झाले आहे. मला माहित नाहीये. जेव्हा मी तेथे विचार केला, जेव्हा मी त्या आनंदमय क्षणासाठी उभा राहिलो आणि विचार केला, तेथे काही उद्या नाही, तेथे काल नव्हता, तेथे आजारपणा नव्हता, तेथे काही दुःख नव्हते, तेथे थोडा आनंदाचा थेंब नाही, परंतु पूर्णतः आनंद, तो सर्व आनंदितपणा. बापरे. ओ जेव्हा मी तेथे उभा राहीन आणि मी म्हणालो हे काय आहे, तो आवाज म्हणाला ते पूर्ण प्रेम आहे आणि ज्यावर तुम्ही प्रेम केलेले ते सर्व आणि ज्यांनी तुझ्यावर प्रेम केले ते सर्व येथे तुझ्या बरोबर आहे आणि तू आम्हाला प्रभू येशूला सादर करशील जेव्हा तो येईल तुझ्या सेवकाईची बक्षिसे म्हणून. मी तेथे सुंदर स्त्रिया उभ्या असलेल्या पाहिल्या आहेत जे मला अलिंगन देत होत्या आणि ओरडत होत्या, माझ्या मौल्यवान जीवलग भावा. त्या पुरुषांनाही मी पाहिले. त्यांचे केस त्या मानेपर्यंत होते, धावत होते व मला अलिंगन देत होते आणि म्हणाले माझ्या जीवलग भावा. आणि मी विचारात पडलो याचा अर्थ काय असावा. तो म्हणाला ते तुझे लोक आहेत. मी म्हणालो माझे लोक? तेथे दुसरे फार ब्रॅणम नसतील का? तेथे लाखो आहेत. तो म्हणाला ते तुझे परिवर्तन झालेले लोक. हालेलुया. ते तुझे बदललेले लोक आहेत. ते आहेत
जे म्हणाला तू पाहतोस तेथे कोणी उभा आहे, फार सुंदर स्त्री जी मी कधी पाहिली असेल. म्हणाला ती 90 ओलांडली होती जेव्हा तू तिला देवाकडे वळवले. यात काही आश्चर्य नाही, ती ओरडत आहे माझ्या जीवलग भावा. म्हणाला ती आता कधी म्हातारी होणार नाही, तिने ते ओलांडले. ती आपल्या तारुण्याच्या वैभवात आहे, ती येथे उभी आहे. ती थंड पाणी पिऊ शकत नाही कारण त्याची तिला गरज नाही. ती आता झोपण्यासाठी वसण्याची गरज नाही कारण ती थकलेली नाही. तेथे आता उद्या म्हणून काही नाही, काल म्हणून काही नाही, काळ नाहीत. आम्ही आता अनंत काळात आहोत. परंतु एका गौरवी दिवशी देवाचा पुत्र येईल आणि तुझा न्याय वचनाप्रमाणे होईल. ज्या गोष्टी तू त्यांना प्रचार केल्या, हो भावा, मी म्हणालो पौलाला देखील आपले लोक आणावे लागतील. होय महाशय, मी म्हणालो मी पौलाप्रमाणेच तंतोतंत प्रचार केला आहे. मी कधी बदललो नाही, वळलो नाही. मी कधी चर्चच्या तत्वांना कधी स्वीकारले नाही. मी त्यावर उभा राहिलो आणि त्या सर्वांनी ओरडून एक दमात म्हणाले, आम्हाला हे माहीत आहे, आम्ही खात्रीपूर्वक शांतीत आहोत, विसावा घेत. म्हणाला तुम्ही आम्हाला त्याला सादर करणार आहात आणि नंतर आम्ही सर्व पृथ्वीवर परत जाणार आहोत तेथे कायम राहण्यासाठी. बापरे, त्यानंतर मी परतण्यास सुरुवात केली. मी मला स्वतःला बिछाण्यावर पडलेले पाहिले आणि मी माझा जुना शव पाहिला जो सुरकुत्या पडलेला, जो आजारी आणि व्याधीचा होता. आणि मी माझे हात माझ्या डोक्याखाली पाहिले आणि मी विचार केला, ओ मला परत त्यामध्ये जावे लागेल. आणि मी तो आवाज ऐकत राहिलो, प्रयत्न करीत रहा, प्रयत्न करीत रहा. मी म्हणालो प्रभू मी नेहमीच दैवी आरोग्य दानावर विश्वास केला आहे. मी त्यावर विश्वास करीत राहीन, परंतु मी त्या जीवासाठी प्रयत्न करीत राहीन. म्हणून मला सहाय्य कर, मला तेथे पुष्कळ मिळतील. मी जाईन प्रभू आणि अजून लाखोंची त्यात भर घालीन जर तुम्हाला जगू देशील. मी यांची चिंता करीत नाही ते कोणत्या रंगाचे, कोणत्या तत्वाचे, कोणत्या देशाचे, ते कोण आहेत, ते सर्व एकच आहेत. जेव्हा ते तेथे येतील आणि तेव्हा त्या मर्यादा समाप्त होतील. ओ मी त्या स्त्रिया पाहू शकतो जे फार सुंदर, कधीही पाहिले नाही. लांब केसांचे जे त्यांच्या पाठीमागे खाली आलेले, लांब स्कर्ट्स घातलेले, ते चपला विरहित पायांचे. ते पुरुष पहा ज्यांचे केस त्यांच्या मानेसभोवती, तांबूस डोक्याचे, काळ्या डोक्याचे आणि विविध रंगाचे. आणि त्यांनी आपले हात माझ्या गळ्याशी भिडून मिठी मारित होते. मी त्यांना अनुभव करीत होतो, त्यांचे हात मी अनुभवत होतो. देव माझा न्याय करील. आणि ते पवित्र पुस्तक उघडले. जसा माझा हात मी माझ्या मुखावर ठेवल्यावर अनुभव करीतो, तसाच मी अनुभव करीत होतो. ते आपल्या हातांनी कुरवाळून मला आलिंगन देत होते. जसे आता स्त्रियांबद्दलचे जे लैंगिक भावना तशा नाहीत. मी याची चिंता करीत नाही की तुम्ही किती पवित्र आहात, तुम्ही कोण आहात, कोणत्या प्रकारचे प्रचारक तुम्ही आहात. धर्मगुरु किंवा कोणीही का असेना, असा कोणीही पुरुष नाही ज्याला एका स्त्रीचे आलिंगन दिल्यावरही कोणत्याही मानवी लैंगिक भावनेविरहित. हे संपूर्णरित्या खरे आहे. परंतु भावा जेव्हा तुम्ही येथून पलीकडे पार जाता तो तसा मार्ग नाही. बाप रे, हे अशक्य आहे. हे सर्व प्रेम आहे. सगळं काही खरे भाऊ, सगळे काही खरे बहिणी. तेथे कोणते मरण नाही, दुःखही नाही, द्वेषही नाही, काहीही नाही. तेथे त्यांचा प्रवेशही होणार नाही. ते फक्त पूर्णता आहे. त्यासाठी मी संघर्ष करीत आहे. त्यासाठी माझ्या स्थानावर मला नेमले आहे. मी म्हणालो हे प्रभू, त्यासाठी मी येथे या मंडळीमध्ये आहे. मंडळीला व्यवस्थेत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. भावांनो बहिणींनो, सांगत आहे तेथे एकच गोष्टीचा प्रवेश होईल, ते पूर्ण प्रेम. ह्यासाठी नाही की तुम्ही ब्रॅनम टॅबरनॅकलशी एकनिष्ठ राहिला आणि मेथडिस्ट चर्च किंवा बॅप्टिस्ट चर्च ते आपल्या जागी बरोबर आहेत, तसेच तुम्ही सुद्धा. परंतु मित्रांनो, तुम्ही अन्य भाषा बोलता म्हणून नव्हे, आत्म्यात नाचता म्हणूनही नव्हे, भूतांना घालवून दिल्यामुळेही नव्हे, किंवा विश्वासाने डोंगर ढळवल्यामुळेही नाही. ते सर्व काही ठीक आहे, ते सर्व ठीक आहे, परंतु तरीही त्या परिपूर्ण प्रेमाशिवाय काही नाही. त्या ठिकाणी ते परिपूर्ण प्रेम होते आणि तीच एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला तेथे नेईल. तीच एकमेव गोष्ट तेथे राहील. तीच ती गोष्ट आहे जी तेथे होती. बापरे, हे दत्तकपण आहे. देवाने जगाच्या पायारंभापूर्वी, आता घाई करूया, आता हा एक अध्याय घेऊ. कसेही करून शक्य असल्यास पुढच्या 10 मिनिटांत आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे, जो अवघे चालवितो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ताच्या ठाई वतनदार झालो आहो. आम्ही कसले वतनदार झालो? सार्वकालिक जीवनाचे. कसे? सगळेजण समजत आहात काय? तुम्ही देवाला पुकारले काय? नाही, देवानेच आम्हाला पुकारले. काही लोक म्हणतात, हो मी देवाला शोधली.
आणि देवाला शोधले. तुम्ही नाही शोधू शकले, कोणी मनुष्याने अजूनपर्यंत देवाला शोधले नाही. तो देव आहे जो मनुष्याला शोधतो. येशूने म्हटले, कोणीही मनुष्य पित्याने आकर्षित केल्याशिवाय माझ्याकडे येत नाही. बघा, हा मनुष्य स्वभाव आहे की देवापासून पळ काढावा. आणि तुम्ही म्हणता, आता तेच मला त्रास देते. जरी तुम्हा लोकांना प्रचार केला, तुम्ही ज्यामध्ये जात आहात त्या स्थितीतून बाहेर या, त्यामध्ये राहू नका, बदला. मी म्हणत आहे तसे ऐका. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, मी माझ्या स्वतःला असे कधी म्हणालो नाही, मी नाही म्हणालो, परंतु तुम्ही मला तुमचा संदेष्टा म्हणता. एक संदेष्टा, जग त्यावर विश्वास करते. जगाभोवती लाखो आणि लाखो लोक, मी प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षरित्या करोडो लोकांना, किंबहुना अधिक लोकांना प्रत्यक्षात बोलतोय. मी 10,000 असे दृष्टांत आणि चिन्हे आणि अद्भुते पाहिले आहेत, आणि त्यांतील एकही कधी खोटी झाली नाही. आणि हे खरे आहे, त्यांनी मला गोष्ट घडण्यापूर्वीच सांगितले आणि ते कधीच अयशस्वी झाल्या नाही. मी कोणाही मनुष्याला त्याची परीक्षा करण्यासाठी बोलावी, हे खरे आहे. मी एक संदेष्टा आहे याचा दावा करीत नाही, परंतु तुम्ही माझे ऐका. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, ते परिपूर्ण प्रेम आहे जे तुम्हाला त्या जागी नेते. हेच ते आहे जे तेथे होते. कितीही पैसा धार्मिक प्रमाणे दर्शवा, कितीही चांगली कामे तुम्ही केली किंवा जे काही तुम्ही केलेत, ते त्या दिवशी गणले जाणार नाही. ते परिपूर्ण प्रेम तुम्हाला घेईल. म्हणून जे काही तुम्ही कराल, तुम्ही सर्व काही बाजूला सारून द्या. म्हणजे जिथपर्यंत तुम्ही देवाच्या त्या प्रेमाने भरत नाहीत, म्हणजे जे तुमचा द्वेष करतात त्यांच्यावर प्रेम कराल तिथपर्यंत. जसे आज सकाळी मी म्हणालो, माझे पूर्ण दिसणे हे कृपेचे आहे असे बनले आहे. पुष्कळ लोक म्हणतात, आता माझे पाठ खाजवा आणि मी तुमची खाजवी. होय, तुम्ही माझ्यासाठी काही करा आणि मी तुमच्यासाठी काही करीन, ती कृपा नाहीये. कृपा अशी आहे की तुमची पाठ खाजविणार जरी तुम्ही माझी पाठ खाजविली नाही. तुम्ही माझ्या थोबाडात मारला आणि म्हणाल, माझ्या पाठीला खाज आहे आणि खाजवा, मी खाजवीन. पहा, तेच हे आहे. काहीतरी करा. मी कामावर विश्वास करीत नाही. मी विश्वास करीतो की काम हे प्रेम आहे. काम हे कृपेने आपले स्थान घेतल्याचे प्रकटीकरण आहे. मी माझ्या पत्नीबरोबर विश्वासयुक्त राहत नाही, कारण मला वाटते ती मला सुटपत्र देईल. जर मी नाही केले, मी तिच्याशी विश्वासयुक्त राहतो, कारण मी तिच्यावर प्रेम करतो. मी शुभवर्तमानाचा प्रचार करीत नाही, कारण मला वाटते मी नाही केला तर नरकात जाईल. मी प्रचार करतो कारण मी त्याच्यावर प्रेम करतो. खचित, तुम्ही म्हणाल मी तो खवळणारा समुद्र ओलांडलाय आणि तशी विमाने मागे पुढे हादरविणारी आणि विजा चमकतायत आणि असे सगळे आणि कोणत्याही मिनिटाला आणि किती जण किंचाळतायत आणि नमो कृपा ही प्रार्थना त्या विमानात चालू आहे आणि असे त्या लोकांनी सुविधा असलेले सुरक्षतेचे बेल्ट घातले आहेत आणि पायलट म्हणतो फक्त 15 मिनिटे चालेल, एवढाच गॅस उरला आहे. आम्हाला माहित नाही आम्ही कुठे आहोत. तुम्हाला वाटते काय की मी मजा करण्यासाठी सांगतोय? तुम्हाला वाटते काय की मी त्या जंगलामध्ये गेलोय जेथे जर्मनीच्या सैनिकांनी प्रत्येक रात्री आपल्या कवेत मला घेतले आणि सभेबाहेर नेले जिथपर्यंत पवित्र आत्मा चमत्कार करण्यास सुरुवात करीत नाही. साम्यवादी लोकांनी मला कैक मैलावरून रात्रीच्या वेळी उडविण्याचा बेत आखला होता. तुम्हाला वाटते काय हे मी मजेसाठी बोलत आहे? कारण काहीतरी माझ्यामध्ये आहे जे प्रेम करते. ते मनुष्य होत ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावला. पॉल म्हणाला, मी फक्त यरुशलेमेला जाऊ इच्छित नाही, परंतु मी तेथे क्रुसावर जाण्यास जात आहे. मी मराव्यास जात आहे. मी प्रभूच्या कारणामुळे तेथे मराव्यास जात आहे. ते काहीतरी आहे. प्रेम आम्हाला भाग पाडते आणि करण्यास लावते. हे संपूर्ण सत्य आहे. जर मी पैशांसाठी शुभवर्तमान प्रचार करू लागलो असतो तर मी $20,000 कर्जात नसलो असतो. नाही महाशय, कारण मी काही लाखो जे मला देण्यात आले ते ठेवले असते. एक माणूस एका मनुष्याने FBI एजंटला लाखो $500,000 पैशांच्या ड्राफ्टला घेऊन पाठविली आणि मी म्हणालो ही परत घ्या. पैशासाठी नाही, हे पैशासाठी नाहीये. मी सुवार्ता पैशासाठी प्रचार करीत नाहीये, त्यासाठी नाहीये, हे प्रेमामुळे. गोष्ट जी मला करायची आहे ती म्हणजे शेवटचा श्वास संपल्यावर पलीकडे जेव्हा मी जाईन ते कदाचित आता 5 मिनिटांनीही असेल. मला माहित नाही ते कधी असेल, परंतु जेव्हा ती वेळ येईल मी तेथे पोहोचेन. मला तुम्हाला तारुण्याच्या वैभवात पाहायचं आहे. धावतायत, हाका मारतायत, माझा जीवलग भाऊ, माझा भाऊ, तेच माझ्या हृदयात आहे. म्हणून मी तुमच्याशी वेगळेपण ठेवून असहमत न असण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु मी प्रयत्न करीत आहे त्या योग्य रस्त्यावर तुम्हाला ठेवावे. तोच रस्ता आहे आतील. तो तुमच्या मंडळीचा नाही, तुमच्या संप्रदायाचाही नाही, परंतु तुमचा ख्रिस्तातील जन्म, बाप रे काय म्हणता, जो आपल्या इच्छेच्या संकल्पाप्रमाणे सर्व काही चालवितो, त्याच्या योजनेप्रमाणे जे आम्ही पूर्वी नेमलेलो होतो ते आम्ही त्याच्यात वतनही झालो आहोत. ऐका, काही मिनिटातच आम्ही बंद करणार आहोत. आम्ही बंद करण्यापूर्वी लक्षपूर्वक ऐका. अशासाठी की ज्या आम्ही पूर्वी ख्रिस्तावर आशा ठेवली त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. आता हे पहा लक्षपूर्वक, तुम्ही आपली सुवार्तेची बंडी घाला, तुमचे कान सताड उघडे ठेवा, लक्षपूर्वक ऐका. मी आता 13व्या वचनात आहे. त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही ऐकल्यानंतर. विश्वास कशाने येतो? ऐकल्याने. देवाचे वचन, तुम्ही खरेपणाचे वचन ऐकल्यानंतर. सत्य काय आहे? देवाचे वचन हे खरे आहे ना? योहान कृतसुवर्तमान 17:17 तुम्ही जे वचन लिहित आहात, येशूने म्हटले, पित्या तुझ्या सत्याने त्यांना पवित्र कर, तुझे वचन हेच सत्य आहे. तुम्ही खरेपणाचे वचन ऐकल्यानंतर, म्हणजे तुमच्या तारणाचे शुभवर्तमान. तो काय तारणाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत आहे? पृथ्वीच्या पायारंभा अगोदरची पूर्वनियुक्ती. हे खरे आहे ना? पुत्रांच्या दत्तकपणासाठी, सार्वकालिक जीवनासाठी पूर्वनियुक्ती केलेली. जेव्हा तुम्ही त्या सार्वकालिक जीवनात आल्यानंतर तारण पावले, पवित्रकरण झाले, पवित्र आत्मेने भरले, तुम्ही पुत्र झालात. आता देव इच्छा करीत आहे की तुम्हाला त्याने तुमच्या योग्य जागी नेमावे. ओ, ह्यासाठी की तुम्ही त्यांच्या राज्यासाठी, गौरवासाठी काम करावे. हेच शुभवर्तमान आहे. पहिल्याने त्याचे वचन ऐकले, पश्चाताप करा आणि पापाचे मोचन होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. तुमचे सर्व पापे काढण्यात येतील. अभिवचनाच्या भूमीसाठी प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव पुकारा. हे अभिवचन प्रत्येक परदेशियांसाठी आहे जे तुमच्या रस्त्यांवर आहेत. आजच्या रात्री जर तुम्ही एक पापी आपले घर सोडून येथे आला आहात, म्हणा, मी त्या ब्रॅनम टॅबरनॅकलला जाईन. देव तुम्हाला आज रात्री संधी देऊ. तेथे तुमच्यामध्ये व अभिवचनाच्या भूमीच्या मध्ये एक गोष्ट आहे. अभिवचनाची भूमी कोणती? पवित्र आत्मा. यहोशुआ आणि अभिवचनाची भूमी यामध्ये यार्देन होती. तंतोतंत खरे आहे. मोशे जो ख्रिस्ताचे दर्शक आहे, पुत्रांना अभिवचनाच्या देशापर्यंत घेऊन गेला. मग मोशेने पुत्रांना त्या अभिवचनाच्या देशात नेले नाही, यहोशुआने लोकांना घेऊन त्यात नेले व भूमी सूत्राने वाटून दिली. येशूने किंमत दिली व त्यांना पवित्र आत्म्यापर्यंत मार्गदर्शन केले. देवाने पवित्र आत्मा खाली पाठविला आणि त्याने मंडळीला व्यवस्थेद्वारे प्रत्येक मनुष्याला त्याच्या योग्य स्थानी नेमले, त्याच्या व्यक्तित्वाच्या उपस्थितीने भरले. तुम्ही पाहता माझा काय अर्थ आहे? सर्व काही ख्रिस्त येशूमध्ये देवाने कसे हे शुभवर्तमानाचे पाचारण पूर्वनियुक्तीयांसाठी खरे केले आहे. पॉल गलतीकारास पत्र 1:8 म्हणतो, जर कोणी दूत येऊन दुसरेच काही प्रचार करू लागला तर तो शापभ्रष्ट असो. सत्य शुभवर्तमान जसे आम्ही पुढे वाचत आलो, आता लक्ष द्या, वचने संपवित आहे.
That ye believed.
तुमच्या तारणाची शुभवर्तमान, त्याच्यावर विश्वास ठेवल्यावर तुम्ही वचनाने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याकडून शिक्का मारलेले आहात. अंतिम दिवसांत बायबल म्हणते, आता पहा, अंतिम दिवसांत दोन प्रकारचे लोक असतील. त्यांच्यातील एकाकडे देवाचा शिक्का असेल, दुसऱ्यांकडे पशूची छाप असेल. हे खरे आहे ना? किती जणांना हे माहीत आहे? बरे, जर देवाचा शिक्का हा पवित्र आत्मा आहे, मग पवित्र आत्म्याच्या शिक्क्याशिवाय असलेला छाप हा पशूचा आहे. आणि बायबल म्हणते की दोन्ही आत्मे हे फार जवळचे भासणार, त्यामुळे ते शक्य असेल तर निवडलेल्यांशी फसवेल. परंतु ते शक्य नाही, कारण निवडलेले सार्वकालिक जीवनासाठी आहेत. पहा, मंडळी जाते आम्हाला माहीत आहे. जशी 10 कुमारिका प्रभूला भेटण्यासाठी निघाल्या, सर्वच पवित्र, त्यांतील प्रत्येक जण पवित्र केलेल्या, 5 जण मंदावलेल्या आणि त्यांचे दिवे विजत चाललेली. 5 जणांजवळ दिव्यात तेल होते आणि वर आला आहे. आणि ज्या 5 जणांकडे दिव्यात तेल होते ते लग्नाच्या मेजवानीस गेले आणि बाकीच्या बाहेर राहून गेल्या, जेथे रडणे व दातोट खाणे चालेल. तयार व्हा, कारण तुम्हाला माहित नाही त्या क्षणी प्रभू येणार आहे.
बायबलमध्ये तेल कशाला दर्शवित आहे? पवित्र आत्म्याला. आता तुम्हा सेवन्थ डे ऍडव्हेंटिस्ट बंधुजनांना जे म्हणतात सातवा दिवस हा देवाचा शिक्का आहे, एक तरी वचन हे साबित करण्यासाठी दाखवा. बायबल म्हणते की देवाचा शिक्का म्हणजे पवित्र आत्मा. पहा हे तेरावे वचन पहा. तुम्ही विश्वास ठेवल्यावर पवित्र आत्म्याद्वारे शिक्का मारलेले झालात. इफिस करासपत्र चौथा अध्याय तिसावे वचनाकडे वळा. मी विश्वास करीतो तेच ते आहे. पहा जर आम्हाला चौथा अध्याय तिसावे वचन तर ते नाहीये. इफिस करासपत्र चौथा अध्याय आणि तिसावे वचन होय येथे ते आहे. चौथा अध्याय तिसावे वचन. देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका. तुम्हास खंडून घेण्याच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हावर शिक्का केलेला आहे.
कधीपर्यंत? जेव्हा तुम्ही खरोखर पवित्र आत्मा घेता तो कधीपर्यंत राहतो? दुसऱ्या संजीवनापर्यंत काय? आजी आपला रस्ता ओलांडेपर्यंत काय? तुमचा धनी तुम्हावर ओरडेपर्यंत काय? मुक्तीच्या दिवसापर्यंत. हालेलुया.
तुम्ही मृत्यू पावल्यावर, तुम्ही त्या भूमीत पोहोचल्यावर, तेथे तुम्ही तुमच्या प्रिय लोकांबरोबर उभे असाल. त्यावेळेला ही पवित्र आत्म्याने भरलेले असाल. वचन आहे, जसे तुम्ही आता आहात तसेच तुम्ही फक्त एका दुसऱ्या शरीरात गेलेले असाल. तुम्ही तुमचा मंडप बदललेला, हा एक जीर्ण झालेले, त्यावर तुम्हाला बाहेरील छप्पर चालणार नाही. लाकडांचा ओंडका असलेला खांब उजळलेला होईल. हे खरं आहे. म्हणून तुम्ही जुन्यांतून बदलून जा आणि त्याला सडू दे आणि नवीन मध्ये बदला. हे खरे आहे ना? कारण या पृथ्वीवरील मंडपरूप गृह जर मोडून गेले तर आमच्यासाठी एक प्रतीक्षा करीत आहे. तुम्ही आठवण करा, एके दिवशी त्यांतून जाणार ना. जेव्हा एक लहान बाळ आपल्या आईच्या गर्भात वाढून आकार घेते आणि त्याचे लहानसे स्नायू लाथा मारतात आणि उड्या मारतात असे चाललेले असते, परंतु जेव्हा आई बाळंत होते बाळाला खाली टाकते. आणि तसेच पृथ्वी संबंधाने आहे. पहिली गोष्ट, तेथे आत्मिक शरीर आहे जे त्या शरीर असलेल्या देहाला पकडतो. कदाचित डॉक्टरने दिला असेल अशा प्रकारे किंवा काहीतरी करून त्याला हलवावे आणि वा वा वा, पण लगेच त्याच्या आईच्या स्तनाजवळ नेताच आपले डोके हलवीत वर नेते आणि आईच्या स्तनाकडे खाली करते. त्या दुधाच्या शिरांतून दूध घेण्यासाठी एक छोटे वासरू जसा त्याचा जन्म होतो काही मिनिटातच ते आपल्या पायावर उभे राहते. ते काय करते? सरळ आजूबाजू सरकते आणि आईला पकडून राहण्यासाठी आणि आपले लहान डोके अशा प्रकारे हलविते खालीवर आणि आपले दूध ते घेते. हालेलुया. होय महाशय, जेव्हा ही नैसर्गिक शरीर तिच्यात येते तेथे एक आध्यात्मिक शरीर तिच्यासाठी वाट पाहत असते. आणि जेव्हा हे नैसर्गिक शरीर भूमीवर टाकले जाते, हालेलुया, तेथे पलीकडे एक वाट पाहत असते. आपण फक्त एकामधून दुसरीकडे जातो. आपण आपले निवासस्थान बदलतो. हे नाशवंत अविनाशीपणात बदलले पाहिजे. हे आध्यात्मिक, हे विनाशी अविनाशीपणात बदलले गेले पाहिजे. हे वृद्ध सुरकुत्या पडलेले, खेचले गेलेले, वाकले गेलेले शरीर, परंतु ते त्याचे बाह्य स्वरूप मुळीच बदलणार नाही. मला म्हणायचे आहे, जेव्हा ते पलीकडे जाईल तुमच्याकडे अजूनही तोच आत्मा असेल. मला तुम्हाला थोडे काहीतरी देऊ द्या जे तुम्हाला हलविणारे वाटेल, परंतु ते पवित्र शास्त्र आहे. नंतर मी तुम्हाला एक देईन जे तुम्हाला ते स्थिर करील. ह्यावर लक्ष द्या. जेव्हा वृद्ध शॉल, एक राजा वृद्ध मोठ्या जुन्या संप्रदायाचा त्या काळाचा प्रचारक, तुम्हाला माहित आहे त्याचे डोके आणि खांदे या सर्वांपेक्षा उंच होते आणि घाबरत होते. त्यांना अद्भुत गोष्टीविषयी काहीच माहित नव्हते. दाविदाला यावे लागले आणि मेंढराला सिंहाच्या जबड्यांतून सोडवावे लागले. गल्ल्याथाला मारले. त्याच्याकडे पहा, आतापर्यंत त्याला या गोष्टी परमेश्वरापासून परत मिळाल्या होत्या. तो त्या देववेडा प्रचारकाचा द्वेष करीत होता आणि त्याच्याशी बरे वागण्याऐवजी, त्या बाजूने असण्याऐवजी व मदत करण्याऐवजी तो त्याच्या विरुद्ध झाला. ते तसेच हुबेहूब चित्र आज आहे ना? त्याच्यापासून फिरले. येथे किती होती? जेव्हा मी माझ्या पहिल्या दौऱ्यासाठी निघालो आणि प्रचार केला, दावीद गल्ल्याथाचा वध करतो. जेव्हा मी निघालो, खूप काही जुन्या काळातील काही जण मी यावर पुन्हा सोडण्याचे ठरवित आहे. लक्षात ठेवा, काय मागील रविवारी काय झाले होते ते पहा. तेथे दुसऱ्या टप्प्यात जात आहे. दाविदाची दुसरी मोहीम, त्याच्या सेवकाईचा दुसरा टप्पा, ते अगदी बरोबर आहे. कोणती? तेव्हा तो इस्रायलावर राजा झाला. लक्ष द्या, आता त्याची सेवकाई एक महान टप्प्यात जात आहे, महान होत आहे. दाविदाने केली. माझ्या हे लक्षात आले जेव्हा तो आला दाविद, हो, जेव्हा तेथे देवाकडे दाविद होता जो तेथे बाहेर आला आणि सिंहाचा वध केला. पहा, आणि अस्वलाचा वध केला. नंतर पलिश्ताचा वध केला. आता ते अशी एक वेळ आली जेव्हा देवाने या वृद्ध मनुष्यावर दुष्ट आत्मा आणला, आणि कशासाठी? दाविदाचा द्वेष करण्यासाठी. आणि मी विश्वास करतो आता या टेप्स, आता बंधुजनो तुम्ही या टेप्स लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही माझ्याशी सहमत नसाल मला क्षमा करा. पहा मी तुमच्यावर प्रेम करतो, मी तुम्हाला पलीकडे कसेही करून भेटणार आहे. पहा, कारण जर तुम्ही देवाचे मनुष्य आहात तर मी तुम्हाला कसेही करून भेटणार आहे. परंतु मला तुम्हाला हे सांगायचे आहे, येथे त्याचे कारण आहे. फक्त कारण हेच की शौलाने पाहिले की दाविदाकडे काहीतरी आहे जे त्याच्याकडे नाही. मग काय घडले? एक लहान तांबूस खेचून आणलेला. बायबल म्हणते तो तांबूस वर्णाचा होता, तो खूप गोरा मुलगा नव्हता. तांबूस एक लहानसा तशा प्रकारचा मुलगा. आणि तो तेथे गेला आणि शॉल का, त्याने शॉलाचे चिलखत त्याच्यावर घातले. आणि मी कल्पना करतो की ढाल त्याच्या पायापर्यंत लोंबकळत होती. आणि तो म्हणाला, ही सामुग्री माझ्याकडून घ्या. त्याने त्याला कदाचित डॉक्टरची पदवी दिली असेल, PhD किंवा LLD किंवा कुठली तरी. तुम्हाला माहित आहे तो कसे म्हणाला, मला त्या सामुग्रीबद्दल काहीच माहित नाही कारण मला त्याचा सराव नाही. मला हे घेऊ द्या जे मला माहित आहे, जे मी करत आहे. होय महाशय, त्याने गोपन घेतले. आणि दाविदाला वेडे ठरविले कारण मुली मंडळ्या गात होत्या. शौलाने हजारो वधिले परंतु दाविदाने लाखो वधिले. तेव्हा त्याला द्वेष आला. ते जुने येशूचे नाव घेणारे लोक तेथे काहीच नाही, ते बरोबर आहे. आणि देवाने त्याला काय केले? देवाने त्याच्यावर एक दुरात्मा पाठविला दाविदाचा द्वेष करण्यासाठी. आणि त्याने काहीही कारणाशिवाय दाविदाचा द्वेष केला. दाविद त्याची मान काही वेळातच तोडू शकला असता, तो शकला असता, परंतु त्याने ते तसेच जाऊ दिले. तो कधीही काहीही बोलला नाही. तो निश्चितच ते करू शकला असता. तो तेथे गेला आणि एके रात्री त्याच्या वस्त्राचा काठ कापला. परत येतो म्हणतो, येथे पहा, तुम्ही पाहिले. होय महाशय, तो ते करू शकला असता, परंतु त्याने त्याला एकटे जाऊ दिले. तो त्याची मंडळी तोडू शकला असता आणि त्यांना विखरले असते, आणि त्याला वाटले असते तर तो त्याची स्वतःची संघटना सुरू करू शकला असता. परंतु त्याने ते केले नाही. त्याने शौलाला करू दिले, देव लढाई करो. होय महाशय. म्हणून जसे तो बाहेर गेला आणि मोहीम संपली आणि आला, शौलावर दुरात्मा आला की त्याला देवाकडून उत्तर मिळत नव्हते. काही वेळानंतर देवाच्या आत्म्याने त्याला सोडले आणि वृद्ध शमुएल ज्याला त्यांनी धुडकावून लावले होते, तो एक जो खरोखरीच त्यांच्यासाठी देवाची वाणी होता, तो जो त्यांना सांगत होता जेव्हा त्यांची जगाप्रमाणे वागण्याची इच्छा होती. मंडळीला कसे जगासारखे वागायची इच्छा आहे? पेंटिकॉस्टल्स, बाप्तिस्मा घेतलेले, पवित्र आत्म्याचा अनुभव घेतलेले मेथडिस्ट आणि बॅप्टिस्ट आणि प्रेस्बिटेरियन यांना जगासारखे वागण्याची काय इच्छा आहे? ते का करीत आहेत मला माहित नाही. मला ते नेमके कळत नाही. तुम्ही म्हणता ठीक आहे, पत्त्याचा एक खेळ खेळणे इतके मजेशीर आहे, अगदी थोडा वेळ मजेसाठी, फक्त एक चांदीचे नाणे. तुम्ही त्यास काय म्हणता? ते पाप आहे. तुमच्या घरात त्या गोष्टी ठेवू नका. का? एक लहानसे बिअरचा पेला घेण्यात काही नुकसान नाही. आम्ही फक्त थोडी घेतली, मी आणि माझ्या पत्नीने थोडीशी दुपारी घेतली. आणि पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे, तुमच्या मुलानेही थोडी घेतली, ते निश्चित आहे. आणि तुम्ही स्त्रियांनो, सैतानाने युक्त केली, तेच त्याने उत्पत्तीत केले. आणि त्याने निश्चित तुम्हा बहिणींना लक्ष्य केले आहे. तो हेच करीतो कारण त्याला माहित आहे की तो काय करू शकतो. तो स्त्रियांना पुरुषांपेक्षा हजारो पटीने जलद पसरू शकतो. मला माहित आहे की तुमच्या भावना दुखावल्या जात आहेत, परंतु ते सत्य आहे, ते अगदी बरोबर आहे. तेच त्याने एदेन बागेत केले. तो बनवू शकतो. आता ती प्रामाणिक होती, ती सच्ची होती, परंतु ती भुलविली गेली. म्हणून तो आदम भुलविला गेला नव्हता. बायबल म्हणते तो भुलविला गेला नाही, परंतु ती भुलविली गेली. तर तो तिला फसवू शकतो. आणि तरीही पाळक बाहेर जातील आणि स्त्रियांची प्रचारक म्हणून नियुक्ती करतील, त्यांना मंडळीच्या वर नेतात. आणि हे बायबल उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत या गोष्टीचा निषेध करते. तुम्ही म्हणता ठीक, ते सर्व बरोबर आहे, ते सर्व बरोबर आहे, त्याच्याकडे आहे. ते तशाच प्रकारे ते प्रचार करू शकतात. मला माहित आहे ते खरे आहे. जसे एखादा कोणीतरी अनन्य भाषेत बोलण्यास सुरुवात केली, मी फक्त प्रचार करीत राहिलो. आणि जेव्हा मी बाहेर गेलो, एक स्त्री माझ्या मुलाला म्हणाली, उद्या रात्री देण्यासाठी माझ्याकडे संदेश आहे. म्हणाली, जेव्हा तुझे वडील मंचावर येतात. म्हणालो, ठीक आहे श्रीमती, तुला काय म्हणायचे आहे? आणि त्या रात्री जेव्हा ते तयार झाले, जेव्हा मी वेदीवरून पुकारण्याची तयारी करीत होतो, तिने तिचे केस वर बांधले आणि तिचे पायमोजे वर ओढले आणि सर्व काही तयार झाली. मध्येच तिने वर उडी घातली आणि वर आणि खाली उड्या मारण्यास सुरुवात केली. निरनिराळ्या भाषा बोलू लागली आणि भविष्यवाणी करू लागली. मी माझा प्रचार तसाच चालू ठेवला. मी वेदीजवळ बोलाविले. जेव्हा मी तिचा जराही सन्मान केला नाही ते बरोबर नव्हते. म्हणून नंतर बायबल म्हणते तसे करू नका. म्हणते संदेष्टांचे आत्मे संदेष्टांच्या अधीन आहेत. देव मंचावरून बोलत आहे त्याला बोलू द्या. पॉल म्हणतो जर बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रकट झाले तर बोलणाऱ्याने उगेच राहावे तोपर्यंत दुसरा संपवित नाही. ते बरोबर आहे. आता तेव्हा जेव्हा मी बाहेर आलो ती लोक म्हणाली, लोकांचा एक मोठा समुदाय म्हणाला, तू आज रात्री पवित्र आत्म्याला खिन्न केले. मी म्हणालो काय केले, मी काय केले. म्हणाले बरे, जेव्हा त्या बहिणीने तो संदेश दिला हालेलुया ते म्हणाले का. मी म्हणालो मी प्रचार करीत होतो. ती व्यवस्थेच्या बाहेर वागली. ओ म्हणाला, ती देवाच्या राजासनांतून ताजे घेऊन आली. तू प्रचार करीत होता त्याहून अधिक ताजे आहे. आता ते फक्त हेच दाखविते आणि मी तुमचा मान राखून त्यास हेच म्हणेन, एकतर वेडेपणा किंवा अनादर किंवा चुकीची शिकवण, ज्यांना देवाविषयी अधिक माहीत नाही जेवढे ससाला त्याच्या बर्फातील बुटाविषयी माहीत आहे. आता ही म्हण त्यास एक मूर्ख शेरा म्हणत नाही, कारण ही जागा थट्टा करण्याची नाही, परंतु ते आहे, ते अगदी बरोबर आहे. एक व्यक्ती ज्यास ठाऊक आहे की देव अव्यवस्थेचा जनक नाही, तो शांतीचा देव आहे. त्यांना बायबल ठाऊक नाही. त्यांना फक्त एवढंच माहित आहे की कसे वर आणि खाली उड्या मारणे, विविध भाषा बोलणे म्हणजे माझ्याकडे पवित्र आत्मा आहे. हालेलुया. आफ्रिकेमध्ये मी उभा राहिलो आणि पाहिले आहे चेटकिन डॉक्टर आणि गोष्टी बोलतात. एका वेळेला त्यांच्यातील 5,000 जण वर आणि खाली उड्या मारतात. त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावर रक्त, विविध भाषा बोलताना मानवी कवटींतून रक्त पिताना सैतानाला बोलावतात आणि विविध भाषा बोलतात. आणि तरीही विविध भाषा बोलणे हे देवाचे दान आहे, परंतु तो कधीही न चुकणारा असा पवित्र आत्म्याचा पुरावा नाही. मला तुम्हाला आता हे सांगू द्या, मी विश्वास करीतो की सर्व प्रेरित झालेले संत विविध भाषेत बोलतात. मी विश्वास करीतो की एखादा मनुष्य केव्हा तरी जेव्हा देवाच्या आत्म्याने प्रेरित होतो तेव्हा विविध भाषेत बोलेल. मी त्यावर विश्वास ठेवतो, परंतु मी यावर विश्वास ठेवित नाही की ते तुम्हामध्ये पवित्र आत्मा असण्याचे चिन्ह आहे. होय महाशय, मी विश्वास करीतो तिथे वेळ आहे जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तो व्यक्ती तुम्ही थेट बाहेर जाता आणि हात एका लहान मुलावर ठेवता ज्यास कर्करोग झालेला आहे. जे 50 प्रचारकांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तो बरा होतो, कारण त्या मुलासाठी आई विश्वास ठेवते. देवाने तो तिला दिलेला आहे. ती ख्रिस्ताच्या शरीराची सदस्य आहे. होय महाशय, मी विश्वास करीतो की मी ते होताना पाहिले आहे आणि मला माहित आहे कि ते खरे आहे. परंतु ते काय आहे? मंडळी आज्ञेत असणे, व्यवस्थेत आणणे, यासाठी आपण काम करू शकू. आता आपण हे उर्वरित जाण्या अगोदर वचन पूर्ण करूया. तो तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही पवित्र आत्म्याच्या वचनाद्वारे शिक्कामोर्तब झाले. शिक्का, शिक्का काय आहे? शिक्का काय आहे? शिक्का म्हणजे पहिली गोष्ट, तो दाखवितो की काम पूर्ण झालेले आहे, पूर्ण झालेले काम. दुसरी गोष्ट तो दाखवितो ती म्हणजे मालकी. आणि दुसरी गोष्ट तो दाखवितो ती म्हणजे सुरक्षितता, काळजी घेणे. उदाहरणार्थ मी पेन्सिल्वानिया रेल रोड साठी काम करीत असे. मी माझ्या वडिलाबरोबर रेल मार्गावर काम करीत असे. आम्ही गाडीत ओझे लादत असू आणि आम्ही या पॅकिंग कंपनीत ते खाली ठेवित असू. आम्ही ते कथील डब्यात भरित असू आणि आम्ही ते थोडे वर आणि थोडे खाली येथे रचत असू आणि काही या ठिकाणी वर. परंतु ती गाडी सीलबद्ध करण्याआधी निरीक्षक तेथे येतो आणि तो ते ढकलतो, एकावर धक्का मारतो, ते हलवतो, त्या सर्वाचे तुकडे होतील हा त्यांचा दोष दाखवितो. तेथे पोहोचण्याआधी त्याचे दोष दाखवितो, त्यांना बाहेर काढतो. ते संपले का? तो निरीक्षक गाडीला नापसंती दर्शवितो. पवित्र आत्मा हा निरीक्षक आहे. तो तुम्हाला जरासे हलवतो आणि तुम्ही कुरकुर करता. तुम्ही देवाच्या सर्व वचनावर विश्वास ठेवता का? मी त्या जुन्या येशू नावाच्या लोकावर विश्वास ठेवित नाही. दोष लावतो, तुम्ही कुरकुरता. पहा, मी दैवी आरोग्यामध्ये किंवा अशा गोष्टीवर विश्वास ठेवित नाही. अजूनही कुरकुर, त्यांना बाहेर काढा. तुम्ही विश्वास करीता काय की येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुग सारखा आहे? बरे, कोणत्या तरी मार्गाने तुम्ही कुरकुर करीता. ती बाहेर काढून टाका. पहा, ते अजूनही तयार नाहीत. होय महाशय. भावा, जेव्हा ते आमेन म्हणण्यास तयार होतील, तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय? आमेन. सर्व काही पूर्ण झालेले आहे काय? आमेन. तर मग निरीक्षक काय करतो? सर्व काही चांगल्या प्रकारे आणि घट्ट पूर्ण शुभवर्तमानाला बांधलेले आहे. होय, देवाचा प्रत्येक शब्द चांगला आहे. सर्व काही परिपूर्ण आहे. मी प्रत्येक वचनावर विश्वास ठेवतो आमेन आमेन आमेन. तू विश्वास करते की देव अजूनही आरोग्य देतो? आमेन. तुम्ही विश्वास ठेवता की येशू हा काल आज आणि युगानिक सारखा आहे? आमेन. तुम्ही विश्वास ठेवता की पवित्र आत्मा हा तितकाच खरा आहे जितका तो आजत गायत होता? आमेन. तू विश्वास ठेवते की तोच आत्मा जो पौलावर उतरला तोच आपल्यावरही उतरतो? आमेन. विश्वास ठेवते की ज्या गोष्टी त्याने त्याच्यावर केल्या त्यास आपल्याशीही करीतो? आमेन. ती आता घट बनत आहे. पहा, घट बनत आहे. आपण दरवाजा बंद करण्यासाठी तयार आहोत, बरोबर आहे? तेव्हा तो निरीक्षक दरवाजा बंद करतो. तो का करतो? तो त्यावर शिक्का मारतो. मग तो येथे खाली उतरतो आणि या लहान गोष्टींची पकड घेतो. तेथे या लहान गोष्टीपर्यंत पोहोचतो आणि सील बंद करतो. तुम्ही ते सोडू नका. जर त्या गाडीचे अंतिम स्थळ बोस्टन आहे, ती तुटू शकत नाही. बोस्टन येथे ती पोहोचेपर्यंत तो शिक्का तोडणे हा तुरुंगवास होण्यासारखा गुन्हा आहे. आणि ज्या मनुष्यास तो अधिकार आहे तोच तो शिक्का फोडू शकतो आणि फक्त त्यालाच. ते बरोबर आहे. ती कंपनी अमुक अमुक रेल रोड कंपनीच्या मालकीची आहे. तो त्यांचा शिक्का आहे. ती त्यांची हमी खात्री आहे की ती गाडी भरलेली आहे, ती गाडी तयार आहे. ती त्यांच्या मालकीची आहे. ते पेन्सिल्वेनियावर B&O असे नाव टाकू शकत नाही. तुम्ही शिक्का मोर्तब झालेले पाहिजे आणि जे ते सिलबंद केलेले आहे. आणि जेव्हा एक ख्रिस्ती शुभवर्तमानाने भरला जातो, देवाच्या चांगुलपणाने भरला जातो, देवाच्या सर्व चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये ठेवलेल्या असतात. खुल्या हृदयाने काम करण्यास तयार असलेले योग्य रीतीने रचले जाण्याची इच्छा बाळगतात. पवित्र आत्मा त्यांना जे काही करायला सांगतो तेच करतात. जे मरणांतून जीवनात पार झालेले आहे, जगाच्या सर्व गोष्टीपासून शुद्ध केलेली, त्याच्याकडे आलेल्या प्रकाशात चालणारे चालत राहणारे तोच तयार आहे. तेव्हाच देव त्याच्या मागे जगाचे दार बंद करतो आणि जोराने त्यासारखा धक्का मारतो आणि पवित्र आत्म्याच्या वचनाने शिक्का मारतो. हालेलुया. किती वेळा? मुक्कामास पोहोचेपर्यंत. इथे रेल रोड मार्गावर त्याला उतरवित नाही आणि ते तोडित नाही. पुन्हा उघडतो आणि पाहतो की सर्व काही व्यवस्थित आहे, ते अगदी बरोबर आहे. ते एकटेच राहू द्या. निरीक्षकाने निरीक्षण केलेले आहे. किती वेळासाठी तुला सीलबंद केलेले आहे? तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत. त्याच वेळेसाठी तुम्ही शिक्का मोर्तब केलेले आहात. ठीक आहे, जेव्हा तू मरशील तेव्हा भाऊ ब्रॅनम तू मेल्यानंतर काय? तू म्हणतोस तुझ्याकडे तो तरीही आहे. तुझ्याकडे तो सदैव आहे. जीवनाची सुरुवात कुठे होते? वेदीवर. बरोबर तेथेच जेथे तू लहानशी छाया पाहत आहेस. ती छाया आहे पवित्र आत्म्याचा शिक्का. मग ती छायेतील छाया आहे, जसे मी त्या दिवशी म्हणालो. परंतु जेव्हा तुम्ही मृत्यू पावता तुम्ही त्या छायामधून जात राहता जोपर्यंत तुम्ही ओलावात येता. ओलाव्यांतून लहान झऱ्याकडे, झऱ्याकडून खाडीकडे, खाडीकडून नदीकडे, नदीकडून समुद्राकडे. पहा, देवाच्या प्रेमाने तुम्ही अगदी तोच मनुष्य आहात. येथे पहा, वृद्ध शॉल, जुना पतित झालेला. तो देवाकडे जाऊ शकत नव्हता, तरीही त्याचा नाश झाला नव्हता. तो निश्चितच नव्हता. तो एक संदेष्टा होता, परंतु तो केवळ देवापासून दूर गेला. तेच कारण आहे बंधुजन हो मी म्हणालो तुझा नाश झाला नाही. म्हणून मग लक्षात ठेवा, तो केवळ देवाच्या इच्छेबाहेर गेला. मग पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे, तो मान्य होणार नाही. आता मी कदाचित ते सांगितले नसेल, ठीक आहे. मी फक्त आनंदी मंडळीसाठी आज रात्री जात आहे. तर मग तुम्हाला माहित आहे आणि पहिली गोष्ट तुम्हाला माहित आहे. ओह बाप रे, तो उरीम थुमीम कडे गेला. तुम्हाला माहित आहे ते उरीम आणि थुमीम काय होते? ती एक उरस्थान एफोद जे अहरण घालीत असे आणि ते सदैव होते. देव नेहमीच अद्भुत देव, अद्भुत प्रकारे उत्तर देणार आहे. आणि जेव्हा एक संदेष्टा भविष्यवाणी करीतो आणि जर गूढ प्रकाश जर त्या उरीम थुमीम मधून आला नाही तर तो खोटा आहे. जेव्हा द्रष्टा स्वप्न सांगत असे आणि जर त्या उरीम आणि तुम्ही मधून प्रकाश येत नसे, मी त्याची तमा बाळगीत नाही की ते किती चांगले भासत आहे. ते चुकीचे होते, ते बरोबर आहे. आणि मी तमा बाळगीत नाही की तुझ्याकडे किती डॉक्टरांच्या पदव्या आहेत आणि तुझी संघटना किती मोठी आहे. जेव्हा तुम्ही भविष्यवाणी किंवा प्रचार करीता ती त्या वचनाप्रमाणे नसेल, तू खोटा आहेस भावा. हेच देवाचे उरीम थुमीम आहे. जेव्हा तुम्ही म्हणता तुमची युगाच्या स्थापने अगोदर पूर्वनियुक्ती नाही, त्यांतून प्रकाश येणार नाही, कारण बायबल म्हणते पूर्वनियुक्ती आहे. जेव्हा तुम्ही म्हणता की तुमचा बाप्तिस्मा पिता पुत्र पवित्र आत्मा या नावाने व्हायला पाहिजे, ते प्रकाशत नाही, कारण आजपर्यंत बायबलमध्ये कोणाचाही तशा प्रकारे बाप्तिस्मा झाला नाही. फक्त येशू ख्रिस्ताच्या नावात झाला आहे, ते प्रकाशणार नाही. म्हणजे तेथे काहीतरी कुठेतरी चुकीचे आहे. म्हणून उरीम थुम्मीम वृद्ध शौलाला उत्तर देत नव्हते आणि त्याला स्वप्नही पडत नव्हते. तो इतका दूर गेला होता की त्याला स्वप्नही पडत नव्हते. म्हणून तुम्हाला माहित आहे त्याने काय केले. तो खाली भूतविद्या प्रवीण स्त्रीकडे गेला आणि ती वृद्ध भूत प्रवीण विद्या स्त्री वृद्ध सैतानाची विद्या तेथे खाली भूत वैद्यीन आणि तो म्हणाला तू काय भाकीत करू शकते. ती म्हणाली होय, परंतु शौलाने सांगितले आहे की तो भूत विद्या प्रवीण आणि चेटकी यांना मारून टाकेल. तो म्हणाला मी तुझे रक्षण करीन. स्वयंपाकाचा वेश केला होता. तो म्हणाला माझ्यासाठी दैवी गोष्ट कर आणि मृत्यांच्या जगात जे पलीकडे गेलेले आहेत माझ्यासाठी वरान. आता याकडे लक्ष द्या. शमूएला संदेष्टाच्या आत्म्यास उठवून आण. आणि ती त्या आत्म्यास बोलाविण्यास गेली आणि जेव्हा तिने केले ती तोंडघशी पडली. ती म्हणाली कोणी दैवते पृथ्वीवर येताना दिसत आहे. पहा ती मूर्तीपूजक होती. दैवते त्यांच्यातले दोन किंवा तीन जण पिता पुत्र पवित्र आत्मा किंवा असेच काहीतरी. तुम्हाला माहित आहे. ती म्हणाली कोणी दैवते पृथ्वीवरून वर येताना दिसत आहे.
विचारले त्याचे वर्णन कर, त्याचे स्वरूप कसे आहे, तो कशासारखा दिसतो. म्हणाली तो वृद्ध पुरुष आहे आणि त्याने झगा घातला आहे. तो जराही बदललेला नाही. तो म्हणाला तो शमूएल आहे. त्याला या खोलीत आण, त्याला येथे माझ्या समोर आण आणि लक्ष द्या. जेव्हा शमूएल शौला समोर आला तो म्हणाला तू मला का बोलावले, तू देवाचा शत्रू झाला आहेस. आणि आता तो अजूनही केवळ शमूएलच नव्हता, त्याच्याकडे अजूनही भविष्यवाणी करण्याचा आत्मा होता. हे चुकीचे आहे, कोणीतरी सांगू दे ते चुकीचे आहे, ते सत्य आहे. तो अजूनही संदेष्टा होता. म्हणून तो म्हणाला त्याने भविष्यवाणी केली आणि म्हणाला उद्या युद्धात तू मरशील आणि तू आणि तुझे पुत्र उद्या युद्धात हरतील आणि उद्या तू आपल्या पुत्रासह मसकडे येशील. ते बरोबर आहे का. तो अजूनही संदेष्टा होता.
आता तुम्ही म्हणता ओ, परंतु त्या चेटकीने ते केले. ठीक आहे, मी तुम्हाला एक सांगेन की जी चेटकी नव्हती. येशूने पेत्र याकोब आणि योहान यांना घेतले आणि एकदा रूपांतराच्या डोंगरावर गेला आणि डोंगरावर ते उभे होते
आणि येशू देव त्याच्या पुत्राला त्याच्या स्थानी नेमत होता. जसे मी प्रयत्न करीत आहे त्या रात्री घेतले आणि जेव्हा ते गेले त्यांनी सभोवती पाहिले आणि कळले की तेथे मोशे आणि एलिया उभे होते. ते त्याच्या बरोबर संभाषण करीत होते. लहान पांढरे झेंडे सभोवती फडकत नव्हते किंवा लहान पांढरा ढग निश्चित सभोवती वाहत होता, परंतु ते मनुष्य होते, संभाषण करीत होते. मोशेला अनामिक अशा कबरेत 800 वर्ष अगोदर पुरले होते आणि एलिया रथांतून घरी गेला 500 वर्ष अगोदर. आणि येथे ते दोघे होते अजूनही जिवंत जसे ते पूर्वी होते. त्याच्याशी उभे राहून संभाषण करीत होते तो कलवरीवर जाण्याआधी. हालेलुया. आपल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत शिक्कामोर्तब केले आहे. मी घाई करीन आणि मग मी बंद करीन कारण उशीर झाला आहे. आणि आपण आजाऱ्यांसाठी प्रार्थना करूया. अंदाजे 5 मिनिटे अधिक 14वे वचन वाचा. मला पार्श्वभूमीसाठी 13वे वचन वाचू द्या. तुम्ही ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला. आता लक्ष द्या त्यांना कोणते तारण मिळाले. ते इफिस येथील ख्रिस्ती होते. ते आता पहा तुम्ही करिंथकरांचे अवलोकन केले का. त्याला त्यांना नेहमीच सांगावे लागले जेव्हा मी तुमच्याकडे येतो एकाला भाषा बोलता येते, एकाला स्तोत्रे गाण्याचे, एकाला भविष्यवाद करण्याचे, एकाला. पहा तो त्यांना काहीच शिकवू शकला नाही कारण ते नेहमी कशाची तरी इच्छा धरीत होते. हे ते किंवा दुसरे या लोकांकडेही त्याच गोष्टी होत्या, परंतु त्यांच्याकडे त्या क्रमवार होत्या. त्याने करीन करास कधीच असे शिकवले नाही. तो शिकवू शकला नाही. ती मंडळी शिकवण्यासाठी योग्य चांगल्या स्थितीत नव्हती. आता या लोकांना तो खऱ्या गोष्टी शिकवू लागला. तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा विसार आहे. काय म्हणता, पवित्र आत्मा काय आहे. आता मी बाकीचे जलद रीतीने वाचेन जर तुम्ही माझ्या बरोबर थोडा वेळ राहाल. आपण दुसऱ्या रात्री कुठे होतो भाऊ माईक, जेथे ते सर्व आनंदी होते. ओ
सर्व काही शांतता होती, ते परिपूर्ण प्रेम होते. आता प्रत्येक वेळी तुम्ही या मार्गाने येता, तुम्ही एक लहान थेंब टाकता, प्रत्येक वेळी तुम्ही एक पायरी चढता, तुम्ही इंसांनी जवळ येता. जेव्हा ते जमिनीवर खाली जाते, तुम्हाला छायेची छाया मिळते. आता तितकाच पवित्र आत्मा तुमच्यामध्ये तुम्हाला मिळतो, ते प्रेम आहे. परंतु ओ, तुम्हाला कसली तरी तहान लागली आहे. ओ वृद्ध लोकांसारखे लोक, वृद्ध लोक, मला मागे जायला आवडेल आणि पुन्हा 15 होणे आवडेल, 20 वर्षाचा. ओ मी काहीतरी दिले, ते माझ्याशी काय चांगले करील. मी 15 वर्षाचा असेन आणि तरी आज रात्री मरेन, ते अनिश्चित आहे. जर तुम्ही आज रात्री 15 वर्षाचे असाल तर काय, तुम्हाला कसे कळेल आई जिवंत असेल, वेळेवर तुम्ही घरी जाता किंवा नाही. तुम्हाला कसे कळेल की तुम्ही घरी जाणार आहात. तुम्हाला हे कसे कळेल की तुम्ही उद्या जगणार आहात. जर तुम्ही 12 वर्षाचे आहात, पूर्ण आरोग्य, तुम्ही कदाचित एका अपघातात मारले जाल, मृत्यूत पडले जाल, तुमच्या बरोबर काहीही होऊ शकते. अनिश्चित, पहा येथे काहीच निश्चित नाही. परंतु तुम्ही त्याची इच्छा धरता. ते काय आहे? ते वर आहे, त्याची इच्छा तुम्ही धरा. आता तुम्ही यात चालत राहा तर मग तुम्हाला सार्वकालिक जीवन आहे. आता ते काय झाले आहे? ते विसार आहे. विसाराची रक्कम काय आहे? मी जर तुमच्याकडे गाडी विकत घेण्यासाठी आलो, मी म्हणालो ती गाडी कितीची आहे, तुम्ही म्हणता ही गाडी भाऊ ब्रॅनम तुम्हाला $3,000 किमतीला मिळेल. बयानाची रक्कम काय आहे? ठीक, मी तुम्हाला ती $500 घेऊ जाऊ देईन. ठीक आहे, हे $500 घ्या, मी बाकीचे पैसे नंतर कधी आणेन, जेव्हा मला शक्य होईल. तुमच्याकडे गाडी आहे, मी तुम्हाला $500 दिले, ती विसार आहे. हे बरोबर आहे का? आता पकडून ठेवा, तो विसार, ती बयानाची रक्कम आहे. अभिवचनाच्या आत्म्याद्वारे तुमच्यावर, अभिवचनाच्या आत्म्याद्वारे शिक्का मारण्यात आला. अभिवचनाचा आत्मा तुमच्यावर शिक्का मारण्यात आल्यावर कोणते आहे? शिक्क्याचे अभिवचन काय आहे? पवित्र आत्म्याचे अभिवचन, जो आपल्या वतनाचा विसार आहे, खंडणी भरून मिळविलेल्या मुक्तीसाठी. ते काय आहे? ती बयानाची रक्कम आहे. आणि भाऊ, ओ ओ ओ ओ प्रचार कांडो, जर ही बयानाची रक्कम आहे, मग ते काय असेल जेव्हा आपल्याला संपूर्ण तेथे मिळणार आहे? ते काय असणार आहे? जर याचा आपण आता आस्वाद घेत आहोत आणि इतके आनंदित होतो. मी पाहिले आहे 90 वर्षे वयाची माणसे येथे येतात. मी एका जुन्या प्रचारकाला पाहिले जो एके रात्री उभा राहिला. तो बाहेर आला, तो म्हणाला अशा प्रकारे मंचावर येणे. आणि मी म्हणालो तो वृद्ध मनुष्य प्रचार करणार आहे. तो म्हणाला ठीक आहे, प्रभू धन्यवादित असो. एक वृद्ध काळ्या रंगाचा व्यक्ती, महान मोठ्या जुना लांब प्रचारकाचा कोट घालून. मी म्हणालो ते त्याच्यातील काही तरुण प्रचारकाला का प्रचार करू देत नाही? तो वृद्ध मनुष्य तो अजूनपर्यंत कसा प्रचार करू शकतो? तो म्हणाला ठीक आहे. तो म्हणाला बंधुजन हो, तो म्हणाला आज मी भावांना पूर्ण दिवसभर प्रचार करताना ऐकले. तो म्हणाला येशूने जगात काय केले, मी तुम्हाला सांगणार आहे की त्याने स्वर्गात काय केले. तो म्हणाला मी आज रात्री माझा विषय योबाचे पुस्तक 7:27 घेणार आहे. म्हणाला जेव्हा ते जगाच्या स्थापने अगोदर पलीकडे तेव्हापासून होते. म्हणाला जेव्हा तो पहाटेच्या तारांना म्हणाला एकत्र गायन करा आणि देवाच्या पुत्रांनी आनंदाने जयघोष केला त्यासारखी सुरुवात करा. म्हणाला तुम्हाला हे माहीत आहे, तेथे मागे काहीतरी मागे गेले आहे. तो म्हणाला तुम्हाला माहीत आहे. आणि त्याने या गोष्टी आणायला सुरुवात केली ज्या स्वर्गात घडल्या होत्या. त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी त्याने क्षितिजाला समांतर मेघधनुष्य खाली आणला. त्यावेळी पवित्र आत्मा त्याच्यावर आला. आता त्यांनी त्या वृद्ध मनुष्याला बाहेर न्यावयास हवे होते. तो सुमारे 95 वर्षाचा होता. तो तसाच होता, पूर्ण वाकलेला आणि फक्त वरच्या बाजूला थोडे केस, तुम्हाला माहित आहे. अशा प्रकारे तेथे बाहेर आला आणि त्याने प्रचार करायला सुरुवात केली. म्हणाला खूप हालेलुया, गौरव असो. वर आणि खाली अशा प्रकारे उड्या मारू लागला. म्हणाला ओ तुमच्याकडे येथे मला प्रचार करण्यासाठी पुरेशी खोली नाही. आणि मंचावरून खाली उतरला. त्याला शक्य होईल त्याप्रमाणे गेला. आणि तो फक्त विसार आहे. ओ पवित्र आत्मा काय करतो. ओ येथे चांगली जागा आहे. मला पुढच्या अध्यायाचे पहिले वचन वाचू द्या. मी वाचू शकतो काय? ते बरोबर आहे काय? म्हणाले आमेन. ठीक आहे, दुसऱ्या अध्यायातील पहिले वचन लवकर लक्ष द्या. तुम्ही जे होता, तुम्ही आपले अपराध आणि आपली पातके यामुळे मृत झालेला होता. तुमच्यामध्ये त्याने जीवन घातले. जीवन म्हणजे काय? जिवंत करणे. तुम्ही जाण्याच्या मार्गावर होता, परंतु त्याने बयानाची रक्कम देऊन तुम्हाला जिवंत केले. तेव्हा काय असेल जेव्हा तुम्हाला खरोखर सर्व नफ्यासह ते मिळेल? ओ, यात आश्चर्य नाही. पॉल तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आला. म्हणाला, डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, मनुष्यांच्या मनातही आले नाही, देवावर प्रीती करणाऱ्यासाठी ते सज्ज करण्यात आले आहे. ते काय असेल? तुम्ही त्या अवर्णनीय आणि महिमेने भरलेल्या आनंदाविषयी बोलत आहात. यू ओ, तुम्ही जे आपल्या अपराधात आणि पातकात मृत झाला होता, त्याने जिवंत केले छायेद्वारे, छायेच्या छायेद्वारे, छायेमध्ये. ते काय असेल जेव्हा तुम्ही छायेच्या छायेमध्ये छायेमध्ये याल? छायानंतर खाडीमध्ये, खाडी नदीमध्ये, नदी समुद्रामध्ये. आणि ते काय असेल जेव्हा तुम्ही मुक्तीच्या मार्गावर असाल? एका नवीन कोऱ्या शरीरासह तुम्ही पुन्हा एक तरुण मनुष्यात पूर्णतः बदलले जाणार, किंवा तरुण स्त्री तुम्ही यापुढे कधीच मरणार नाही. आणि तुम्ही खाली पृथ्वीवर पाहाल आणि विचार कराल, मी काही द्राक्षे आणि काही चांगले थंड पाण्याचा स्वाद घेऊ शकलो असतो तर? परंतु तुम्हाला माहित आहे, येथे मला त्याची गरज नाही. परंतु कोणी एके दिवस येशू येत आहे आणि हे स्वर्गीय शरीर, ही दैवी ज्यात मी राहत आहे, ते स्त्रीच्या उदरांतून यापुढे येणार नाही, ते यापुढे लैंगिक वासनेद्वारे येणार नाही. परंतु कारण त्याचा जन्म लैंगिक इच्छेद्वारे झाला नव्हता, माझे पुनरुत्थान त्याशिवाय होणार. आणि तो एके दिवशी बोलेल आणि ख्रिस्तात मेलेले उठतील, आणि ते शरीर ज्यात मी राहत होतो ते पुनरुत्थित होऊन गौरवी शरीरात प्रवेश करील. आणि मी चालेन आणि मी बोलेन आणि मी जगेन आणि मी आनंद करीन. हालेलुया. मी सार्वकालिक युगात जगेन जे आपला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे येणार आहे. तेथेच तू आहेस भावा. तेच तर शुभवर्तमान आहे, ज्यामुळे मीही पॉल सांगत आहे की तो आता काय आहे. मी हे बाकीचे वाचेन आणि मग आपण आजारांसाठी प्रार्थना करणार आहोत. वतन मिळेपर्यंत हा आपल्या वतनाचा विसार आहे, देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून. म्हणून तुमच्या ठाई असलेल्या प्रभू येशूवरचा विश्वास, मी ऐकले आहे की तुम्ही या गोष्टीत विश्वास ठेवता. मी ऐकले आहे की तुम्ही खरोखर पूर्वनियुक्ती, सार्वकालिक जीवन आणि तारण आणि अशाच गोष्टींवर विश्वास ठेवता. आणि सर्व पवित्र जनासंबंधाने तुम्ही व्यक्त केलेली प्रीती ह्याविषयी ऐकून मीही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनामध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव, जो वैभवशाली पिता, याने तुम्हाला आपल्या ओळखीच्या संबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. त्याला स्वतःला तुम्हाला नेहमी प्रकट करीत राहील, कृपेवरून कृपेत वाढत राहील, सामर्थ्यापासून सामर्थ्य, गौरवावर गौरव, मागे पडणे नाही आणि परंतु गौरवांतून गौरवाकडे चालत राहा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करीत राहीन. तुमचे अंतरचक्षू प्रकाशित होतील. तुम्हाला माहित आहे, बायबल मध्ये सांगितले आहे, तुम्ही आंधळे होता आणि ते तुम्हाला माहित नाही. परंतु येथे पॉल म्हणतो, मी प्रार्थना करीतो की तुमचे अंतरचक्षू प्रकाशित होतील, तुम्हाला तुमच्या हृदयाने आकलन होते. त्याच विषयी तो बोलत आहे. तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहता परंतु तुम्ही तुमच्या हृदयाने समजता. तुम्ही डोळ्यांनी पाहता परंतु हृदयाने तुम्ही जाणता. तुम्हाला हे माहीत आहे, ठीक आहे. गौरवाचा देव, आपण पाहूया 18वे वचन. म्हणजे त्यामुळे तुमचे अंतरचक्षू प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती? पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वतनाच्या वैभवाची समृद्धी केवढी? आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व. यू काय म्हणतात? ते म्हणतात, सामर्थ्य गेले आहे. सामर्थ्य अजूनपर्यंत मिळाले नाही. ते काय आहे? तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून ओळखून घ्यावे. तुम्ही ज्यांनी त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवर विश्वास ठेवला आहे, मी अशी प्रार्थना करीतो की देव त्याचे सामर्थ्य तुमच्यावर ओतो. पहा, त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यांतून उठविले आणि त्याला स्वर्गीय स्थानात आपल्या उजवीकडे बसविले. सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा आणि प्रत्येक जे नाव ठेवले. ओ ओ ओ नाही, मी करू नये. आपण या रात्री विश्रांती निश्चितच घेऊ शकतो. सांप्रत आणि भावी युगांतील कोणतेही नाव घ्या. प्रत्येक नाव काय आहे?
प्रत्येक व्यक्तीचे प्रत्येक नाव कोणते नाव धारण करेल? पूर्ण स्वर्गाला येशू नाव दिले जाईल. पूर्ण मंडळीला येशू नाव दिले जाईल. प्रत्येक वस्तूला येशू नाव दिले जाईल, कारण ते एकच नाव जे देवाचे नाव होते. त्याला यहोवा म्हणतात, यहोवा इरे, देवाने पुरविलेले अर्पण, यहोवा राफा, देव जो तुम्हाला आरोग्य देतो, यहोवा प्रभूंचा झेंडा, मनुष्ये आणि यहोवा, वेगवेगळे यहोवा. त्याला प्रभातारा म्हटले आहे, त्याला पिता म्हणतात, त्याला पुत्र म्हणतात, त्याला पवित्र आत्मा म्हणतात, त्याला अल्फा म्हणतात, त्याला ओमेगा म्हणतात, त्याला आदि म्हणतात, त्याला अंत म्हणतात, त्याला फांद्या म्हणतात, ओ त्याला म्हणतात. त्याला सर्व प्रकारच्या उपाध्या देऊन बोलावले जाते, परंतु त्याचे नाव एकच आहे. त्याचविषयी मत्तै बोलत होता, जेव्हा तो म्हणाला, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यास पित्याच्या पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि एक नावात नाही, पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. पिता हे नाव नाही, पुत्र हे नाव नाही, पवित्र आत्मा हे नाव नाही. ते नावाची उपाधी आहे. ते देवाच्या तीन गुणधर्मांचे नाव आहे. त्याचे नाव काय होते? देवदूत म्हणाला, तुम्ही त्याचे नाव, कारण त्याच्या लोकांना त्याच्या पापापासून सोडविल. तेच कारण आहे की बायबल मध्ये त्या सर्वाचा बाप्तिस्मा ह्या प्रकारे झाला. त्याच प्रकारे संत अगोस्तीनने इंग्लंडच्या राजाला बाप्तिस्मा दिला अंदाजे 150-200 वर्षे ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर येशू ख्रिस्ताच्या नावाने. ठीक आहे. आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगांतील कोणतेही नाव घ्या. आणि त्याने सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले, त्याने सर्वावर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले, जे त्याचे शरीर आहे. आता जर माझ्या शरीराला सर्व गोष्टींवर अधिकार आहे, मग माझे शरीर ते आहे जे मी आहे. ते बरोबर आहे का? तोच मी आहे. त्याच प्रकारे तुम्ही मला ओळखता, ते बरोबर आहे काय? बरे, मग जे सर्व देवात होते त्याने ते येशू मध्ये ओतले, कारण त्याच्या ठाई देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते. हे बरोबर आहे काय? आणि जे सर्व येशू मध्ये होते त्याने ते मंडळीत ओतले. ही मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणारही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. हीच त्याचे शरीर आहे, जो सर्वांना सर्व काही भरतो. त्याने ती भरलेली आहे. ओ मला ते किती आवडते, मला ते किती आवडते. त्या दिवशी मी एक पुस्तक वाचित होतो जे मी आफ्रिकेतील एका सेवकाकडे गेलो होतो त्याविषयी आहे. ते यापूर्वी कधीच वाचले नव्हते. किती जणांनी हे पुस्तक आतापर्यंत वाचले आहे? संदेशा आफ्रिकेस भेट देतो. त्यामध्ये मी एका लहान भारतीय मुलाकडे पाहत होतो. किती जणांनी ते चित्र पाहिलेले आहे? मी काही सुवार्तिकांना आजाऱ्यांसाठी प्रार्थना करताना 15 किंवा अधिक वर्ष अगोदर ऐकले आहे. तो म्हणाला, मी कधीही चमत्कार होताना माझ्या आयुष्यात पाहिले नाही. तो म्हणाला, मी लोक पाहिले आहेत जे म्हणतात त्याला डोकेदुखी आहे, बरे झाले. मी लोक पाहिले आहे जे म्हणतात त्यांना पोटदुखी आहे, बरे झाले. आणि असेच काही. परंतु चमत्कार काहीतरी जे निर्माण केलेले आहे आणि काहीतरी बनविलेले. मला वाटले की तो मुलगा तेथे उभा राहिला आणि ते पाहिले. त्या भारतीय मुलाचा पाय इतका मोठा झाला होता, त्यांच्यातील एक दुसरा सामान्य पाय होता, एका मनुष्याच्या पायाप्रमाणे. आणि जर तुम्ही पाहिले त्याची जोडणी, त्याचे बूट अंदाजे 14 इंच किंवा 15 इंच यासारखे होते. त्याच्या तळाशी लोखंडी पट्टी होती. त्याचे बूट 2 लांब मानकावर उभारलेले होते. तो तिथे चालत आला जेथे मी उभा होतो. त्यांनी त्याला तेथे वर आणले. त्याच्याकडे 2 कुबड्या होत्या, हे मोठे लोखंडी बूट, आणि त्या प्रकारे खाली टाकून आला. मी त्याच्या पायाकडे बघितले, तो इतका मोठा गोल होता. आता ते लोक मुसलमान होते. तुम्हाला आठवते का मागील रविवारी जेव्हा मी तुम्हाला वर्तमानपत्रात काय होते ते वाचून दाखवले? ते माझ्याकडे तेथे आहे. आफ्रिकेतून माझ्याकडे ते आपल्या मिशनरी भाऊ स्ट्रिकर कडून पाठविण्यात आले होते. तेथे एक लेख होता, त्यावर बिली ग्रॅमने अशी प्रतिक्रिया दिली, अगदी बरोबर, ते मुसलमानांना थेट समुद्रात ढकलत आहेत. ते काय आहे? परिवर्तन करणारे त्यांचे कार्यक्षेत्र सोडत आहेत. तेथे जास्त वेळ थांबण्याचा काय उपयोग आहे? ते फक्त पक्ष प्रतोदाने काढलेला फतवा आहे. मी बिली ग्रॅमवर प्रेम करतो आणि वाटते की
तो एक देवाचा अद्भुत मनुष्य आहे. परंतु बिली ग्रॅहम त्याच्यावर काही दोषारोप करायला हवा होता. म्हणाला, एक मिनिट थांबा, जर काही स्वतः स्टार्ट करणारे बॅप्टिस्ट त्याला ते करू देत असते, मी विश्वास ठेवतो मी ते केले असते. मी विश्वास ठेवतो बिली ग्रॅहम हा देवाचा मनुष्य आहे. परंतु जर तो म्हणाला असता, एक मिनिट थांबा, मी शुभवर्तमानाचा सेवक आहे, तू जुन्या करारावर विश्वास ठेवतो आणि तू म्हणतो की येशू कोणीच नव्हता परंतु एक मनुष्य होता, मी तुला त्यासाठी आव्हान देतो. मी सैतानाचे आव्हान स्वीकारण्यावर विश्वास ठेवित नाही महाशय. परंतु मी त्याला पुन्हा आव्हान केले आणि म्हणालो, तू आणि मी आपण एकत्र येऊया. मी दैवशास्त्राचा डॉक्टर आहे बिली ग्रॅहम. मी एक दैवशास्त्राचा डॉक्टर आहे. मला तुला यावर आव्हान देऊ दे आणि मला तुला हे सिद्ध करू दे की येशूच ख्रिस्त होता. आता जेव्हा तो दैवी आरोग्याकडे येतो, माझ्याकडे ते दाने नाहीत, परंतु आमच्याकडे काही भाऊ आहेत जे ते करतात. आता जर त्या लोकांना तिथे आणू इच्छितो, मला त्यांच्यातील एकाला बोलावू दे, ओरल रॉबर्ट्स किंवा कोणीतरी ज्याच्याकडे एक मोठी सेवकाई आहे, जो खरोखरीच तिथे येऊ शकेल, तिथे या आणि मग बघा काय घडते. म्हणाला, ख्रिस्तीत्व ते नाही जसं तुम्ही विचार करता. आता प्रत्येकाला वाईट वाटले कारण तो निघून गेला आणि त्याला सोडले. अर्थातच आता मी विश्वास ठेवत नाही की सैतान तुम्हाला आव्हान देतो. मी त्या प्रकारे त्याच्या तोंडावर थुंकलो आणि त्याच्यापासून दूर गेलो, ते बरोबर आहे. परंतु जेव्हा असे ठिकाण येते जेथे बिलीने त्या मुसलमानास असे वाटण्यास लाविले असते की ते लहानसे रानटी झुडूप सारखे आहे, तो बायबल घेऊ शकला असता आणि यशया 9:6 वचन काढले असते आणि म्हटले असते, तो कोणाविषयी बोलत होता? आम्हासाठी बाळा जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. हा मनुष्य कोण आहे? तो कोण होता ज्याविषयी तो बोलत होता? हा संदेष्टा कोण होता? हा मसीहा कोण होता जो येणार होता? मला दाखवा त्याने कुठे त्याला मोहम्मद मध्ये निर्माण केले. तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. ते मला मोहम्मद मध्ये दाखव. तो कसा रडला, माझ्या देवा तू मला का सोडले? त्यांनी माझे हात माझे पाय विंधिले आणि तसेच पुढे, मला तुझ्या स्वतःच्या शब्दाद्वारे दाखव, तुझ्या स्वतःच्या कराराद्वारे दाखव. त्याने त्या मुसलमानाला इतक्या वाईट रीतीने तडाखा दिला की तो कुठे आहे हे त्याला कळू शकले नाही. ते बरोबर आहे. परंतु जेव्हा वर्तमानपत्रे पालटले, त्याचे मला वाईट वाटले. कशामुळे? माझे हृदय धडधडू लागले. जेव्हा ते तेथे म्हणाले, जरी बिलीला आधार द्यायला लागला होता आणि आधार दिला, मुसलमान सांगू शकतात की ते चुकीचे आहे. म्हणाला, जेव्हा आदरणीय विल्यम ब्रॅनम डर्बन साऊथ आफ्रिका येथे होते, अविवादित चमत्कार दैवी सामर्थ्य, जेव्हा 10,000 मुसलमान त्याच्या तोंडावर एका वेळेस पडले आणि त्यांचे जीवन येशू ख्रिस्ताला समर्पित केले पूर्णपणे, त्यांना त्याविषयी माहीत होते, त्यांना मूल तत्वाविषयी माहीत होते. तुम्ही मला ते सांगितले नाही काय? एकदा तेथे एक जण येशूकडे आला, म्हणाला, रब्बी, तुम्हाला माहीत आहे तो परुषी होता. म्हणाला, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर असल्यापासून कोणालाही करिता येत नाही. आम्हाला समजते, आम्हाला हे ठाऊक आहे, परंतु आम्ही ते फक्त कबूल करू शकत नाही. पहा, कारण जर आम्ही करतो तर आम्हाला आमच्या मंडळींतून बाहेर काढले जाईल. पहा, आम्ही आमची प्रतिष्ठा गमवू. आणि म्हणून येशू म्हणाला, त्याला सांगू लागला, त्याचा नव्याने जन्म झाला पाहिजे. त्या मुसलमान मुलावर जेव्हा तो तेथे उभा होता, तेथे त्याचा फोटो आहे. कॅमेरा खोटा फोटो घेत नाही, तेथे तो उभा आहे. एक पाय खूप छोटा, अंदाजे 14 इंच, दुसरा पायापेक्षा त्या लोखंडी बुटावर उभा आहे. त्याला म्हणालो, तू इंग्लिश बोलतोस? नाही महाशय, इंग्रजी बोलू शकत नाही. दुभाषा म्हणाला, तो इंग्रजी बोलत नाही. तू या स्थितीत कधीपासून आहेस? दुभाषाने त्याला विचारले, जन्मापासून. तू पाय हलवू शकतोस काय? नाही महाशय. तू प्रभू येशू मध्ये विश्वास ठेवतोस काय? म्हणाला, मी मुसलमान आहे. मी म्हणालो, तू प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारशील काय? जर त्याने तुला बरे केले, जर त्याने मला बरे केले, तर मी येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारीन. जर त्याने मला बरे केले, तो पाय दुसऱ्या पायासारखा झाला, तू त्याला स्वीकारशील काय? मी स्वीकारीन. बरे देवा, तू काय करशील? ही पुढची गोष्ट आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. भाऊ माईक, ही संवेदना आहे. तो काय सांगत आहे हे पाहण्यासाठी मी एक मिनिटासाठी थांबलो. मी तेथे पाहिले आणि मी त्या मुलाला जाताना चालताना भिंतीच्या बाजूला अशा प्रकारे पाहिले. मी म्हणालो, तुमच्यातील किती मुसलमान हे स्वीकार करतील? येथे एक मुसलमान मुलगा आहे, त्याच्याकडे पहा, त्याला तेथे वर उभे करा. मी म्हणालो, तुम्ही डॉक्टर, तुम्हाला त्याच्याकडे पाहायचे आहे का? तेथे तो उभा आहे. ओ, तुम्हाला समजले की तुम्ही कुठे आहात? पहा, तुम्हाला माहित आहे का तुम्ही कुठे उभे आहात? कोणी नाही, तिथे तो होता. मी म्हणालो, या मार्गाने चाल मुला. आणि त्यांनी त्याला पाहिले. येथे तो आला. तालम तालम. मी म्हणालो, 12-14 इंच लहान दिसत होता अंदाजे त्या प्रकारे. होय. मी म्हणालो, परंतु येशू ख्रिस्त देवाचा पुत्र त्याला बरे करू शकतो. तुम्ही मुसलमान यावर विश्वास ठेवाल आणि त्याला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकाराल काय? तेथे हजारो जणांनी काळे हात अशा प्रकारे वर केले. असो प्रभू, आता ही वेळ आहे. मी म्हणालो, स्वर्गीय पित्या, जर तू आजपर्यंत उत्तर दिलेस, आता मला उत्तर दे. हे तुझ्या गौरवासाठी होऊ दे, हे तुझ्यासाठी होऊ दे. मी प्रार्थना तुझ्याकडे करतो, या मुलाला बरे कर. मी त्याप्रमाणे त्याच्यावर प्रार्थना केली. मी म्हणालो, तुझे बूट काढ. त्याने माझ्याकडे खरोखरी चमत्कारिकरित्या पाहिले. दुभाषा. मी म्हणालो, तुझे बूट काढ. त्याने ते सोडले, कारण त्या दृष्टांतात पाहिले काय घडणार आहे. त्याने ती गोष्ट काढली. जेव्हा त्याने ते परत घेतले आणि माझ्याकडे चालत आला, दोन्ही पाय अगदी सारखे, जसे दोन्हीही नव्यासारखे चालत होते. मी म्हणालो, तुला मागे आणि पुढे चालायचे आहे काय? त्याने रडायला सुरुवात केली. मागे आणि पुढे चालू लागला. त्याला कळत नव्हते की काय करावे. तसे चालत असता तो म्हणाला, ओ अल्ला अल्ला. मी म्हणालो, येशू येशू. ओ ओ ओ ओ येशू येशू. नंतर येशू येशू त्यासारखे. मी म्हणालो, तेथे काही प्रश्न आहेत काय? काही प्रश्न? जुलियस स्टॅन्सक्लेव्ह याला किती जण ओळखतात? भाऊ स्टॅन्सक्लेव्ह येथे मंडळीत आला आहे. आताच जर्मनीला गेला. म्हणाला, फक्त एक मिनिट भाऊ ब्रॅनम, फक्त एक मिनिट. छायाचित्रकारास लगेच आणण्यासाठी मी त्याचा फोटो काढू शकतो काय? मी म्हणालो, काढू शकतो. येथे चाल, तुझे बूट येथे उभे कर. तो तसा उभा राहिला. त्या मुलाचा तेथे फोटो घ्या. दोन्ही पाय अगदी सामान्य आणि सरळ जसे ते होऊ शकतील, तेथे त्याचे जुने बूट आणि जोडणी त्यासारखे. मी म्हणालो, तुमच्यातील किती मुसलमान आता मोहम्मदला संदेष्टा म्हणून नाकारता आणि येशूवर देवाचा पुत्र म्हणून विश्वास ठेवता आणि त्याला तुमचा व्यक्तिगत तारणारा म्हणून स्वीकारता. 10,000 हात हवेत गेले. हालेलुया. ते पुन्हा ठेवण्याचा प्रयत्न करतात, कारण आम्ही देवविषयक वेडे. ते आम्हाला म्हणतात, तुम्ही पाहिले, अगदी त्याच प्रकारे देव चालत आहे. तो त्याच्या मंडळीला योग्य स्थळी नेमत आहे. तो ते अति फार उदंड सर्वांच्या वर करीत आहे, जे आपण अगदी करू शकत नाही किंवा विचार करू शकत नाही. तो आज रात्री तसाच देव आहे जसा तो नेहमी होता. म्हणून थोड्या मित्रांनो, मला तुम्हाला आता काहीतरी सांगू द्या. माझे प्रिय मौल्यवान लोकांनो, तुम्ही येथे या देशात आणि दुसरे जे समुद्राच्या पलीकडे असलेल्या देशात आणि जेथे कुठे तुम्ही आहात, तुम्ही भयभीत होऊ नका. सर्व काही ठीक आहे. देवपिता जगाच्या स्थापने अगोदर सर्व काही जाणून होता की काय घडणार आहे. सर्व काही योग्य रीतीने चाललंय. तुम्ही त्याच्यावर प्रेम करता, तुमचे हृदय योग्य ठेवा. आणि लक्षात ठेवा, जेव्हा हा श्वास या जीवनांतून सोडून जातो, तुम्हाला वृद्ध लोक किंवा तुम्हा तरुण लोकांना आणि तुम्ही आयांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या लहान बाळांना बघता, ती लहान मुलगी मृत्यू पावली, जेव्हा ती 8 दिवसाची किंवा 5 दिवसांचीही नव्हती, ती एक सुंदर तरुण स्त्री असेल. जेव्हा तुम्ही तिला पाहाल, ते वृद्ध आजोबा जे पूर्णपणे वाकले होते, जे जराही पाहू शकत नव्हते की ते कुठे चालले आहेत, जेव्हा तुम्ही त्यांना बघाल, आजी, तो एक सुरेख देखणा तरुण पुरुष असेल, अगदी इतका तरुण जितका अंदाजे 20 वर्षाचा, अगदी सौंदर्याच्या तारुण्याचा, आणि तो तसा कायम राहील. तू त्याच्या हाताला स्पर्श करू शकते, तू त्याच्याशी हात मिळवू शकते, तू त्याच्या भोवती तुझे हात घालू शकते, परंतु तो तुझा पती नसणार, तो तुझा भाऊ असेल. ओ बापरे, तो पतीपेक्षा खूप थोर असेल. तुला वाटते तू त्याच्यावर प्रेम करतेस, नक्कीच तू केले, परंतु ते फिलिओ होते. तू अगापे मिळेपर्यंत थांब. खरे दैवी प्रेम मिळेपर्यंत थांब आणि मग पहा ते काय आहे. इथे हा जुना धुमसणाऱ्या कचऱ्याच्या ढिगासारखा आहे. हे चांगले नाही, ते नाही. फक्त एक गोष्टीचा मी तुला सल्ला देतो की आता कर, ती ही आहे माझ्या मित्रांनो. थोड्या वेळानंतर मी तुम्हाला माझ्यासाठी आवडेल की दुसरे 2 अध्याय कधीतरी घेईन. मला थोडी विश्रांती अगोदर घेतली पाहिजे चटुक्या येथे जाण्यापूर्वी. आता मी या गोष्टी या सभेत प्रचार करू शकत नाही. तेथे खूप निरनिराळे विश्वास आहेत. तुम्ही पाहिले, ही फक्त एकच मंडळी आहे. पहा, येथे मला जे वाटेल ते प्रचार करण्याचा अधिकार आहे. हे माझे प्रार्थना मंदिर आहे. पहा, आणि मी तुम्हाला सांगत आहे, आता मी विश्वास करतो त्या लोकांचे तारण झाले आहे. होय महाशय, मी खरोखरीच ते विश्वास करतो. परंतु ओ, जेव्हा तुम्ही कुठे चालला ते तुम्हाला माहीत असते, तेव्हा आणखी किती चालायचे आहे हे तुम्हाला कळते. किती जणांना माहीत आहे की तुम्ही काय करीत आहात? तुम्ही पहा, झोकांड्या खाण्या अडखळण्याऐवजी आपण फक्त प्रकाशात उभे राहूया आणि प्रकाशात चालूया. आणि जाणून घेऊया की कोणत्या मार्गासाठी तुम्हाला अध्यक्ष केले आहे. ते बरोबर आहे, प्रभू तुमच्यासह असो. आणि जर आता येथे असलेल्या तुमच्यातील प्रत्येक जणांची स्थितीप्रमाणे पुनर्स्थापना झालेली नसेल, तुम्ही कोणीही नसाल परंतु एक गृहिणी, तर तुम्ही म्हणा, भाऊ ब्रॅणम, मी माझ्या जीवनात कधीच केले नाही, मी एक प्रचारक नाही. ठीक आहे, देवाने कदाचित तुम्हाला येथे तुमचे मुलांचे कुटुंब वाढविण्याकरिता आणले असेल. जे प्रचारक असतील ते दशलक्ष जीव ख्रिस्ताकडे पाठवतील. तुम्ही येथे असले पाहिजे. तुम्ही येथे एका उद्देशासाठी आहात. तुम्हाला हे माहीत आहे काय? ठीक आहे, तुम्ही म्हणा, जे सर्व मी आतापर्यंत केले ते या मातीच्या ढेकळ्यावर पेरणी केली आणि मी काढून घेतले. संध्याकाळी लवकर मला ठाऊक नव्हते की माझ्या मुलाचा उदरनिर्वाह कसा करू. मी त्या गरीब लहान व्यक्तीकडे पाहिले ज्याच्या पायात बूट नव्हते. मी बसलो आणि रडलो. माझ्याकडे एक जुनी बगी आहे आणि मी आणि मॅव प्रार्थनेला गेलो. तुम्ही काळजी करू नका भाऊ, तुम्ही फक्त त्याच्यावर प्रेम करीत राहा. त्याचा तुमच्यासाठी एक उद्देश आहे. तुम्ही फक्त बरोबर राहा जसे तुम्ही आहात, असे सरळ मार्गाने जात राहा. पहा, तुम्ही कदाचित कधी संदेश प्रचार करणार नाहीत, परंतु तुम्ही एकाचे पंजोबा असाल जो ते करील. तुम्हाला माहित आहे की देवाने मानमान्यता दिली. आपण आता पाहूया त्याचे नाव काय होते. लेवीला दशमांश देण्यासाठी जेव्हा तो अब्रामाकडे बीज रूपाने होता, जेव्हा त्याला मल्किसदेक भेटला, किती जणांना हे माहीत आहे? आणि आपण पाहूया, अब्रामाला इसहाक झाला, इसहाकाला याकोब, याकोबाला लेवी जो पिता, आजोबा, पंजोबा होता. जेव्हा तो त्याच्या पोटी बीज रूपाने त्याच्या पंजोबात होता, बायबलने त्याला मान्यता दिली मल्किसदेकाला दशमांश देण्यासाठी. ओ बापरे 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 भावा, हो, तिथे एक लहान इंग्रजी माणूस इंग्लंडमध्ये, तिथे एका रात्री परिवर्तन झाले. तो म्हणाला, मी इतका आनंदी आहे, मी इतका आनंदी आहे. होय, ते सत्य आहे, हे समजून खूप आनंद झाला. आणि एक गौरवी दिवशी, मला माहीत नाही तो दिवस केव्हा असेल, परंतु जर तो दृष्टांत होता, मी सांगत नाही मी तिथे होतो. लक्षात ठेवा, नेहमी हे मनात ठेवा. टेप मध्ये असणारे कदाचित असे करतील, कसेही असले तरी मी दृष्टांतामध्ये होतो किंवा आत्म्यामध्ये जात असलो मला माहीत नाही, परंतु ते इतके खरे असते जसे मी भाऊ नेविल यांस असे धरून ठेवले आहे, अगदी तसे खरे. आणि मी त्या लोकांकडे बघू शकतो आणि बोलू शकतो. आणि तेथे माझी पहिली पत्नी उभी होती, ती ओरडली नाही माझा पती म्हणून. ती म्हणाली, माझा प्रिय भाऊ. तेथे एक मुलगी उभी होती, मी खूप वर्ष अगोदर जात असे. कदाचित तिचे काही लोक इथे बसलेले आहेत. ऍलिस लुईस उत्तिका येते, खूप सुरेख उदात्त ख्रिस्ती मुलगी. जीवनात जरा उशिरा लग्न झाले आणि तिचे पहिले मूल झाले आणि मुलाच्या जन्मावेळी ती मृत्यू पावली. ऍलिस लुईस, मी दफनघरी तिला पाहण्याकरिता गेलो. मी फक्त घरात गेलो. मी ऐकले ती मृत झाली होती. मी तेथे चालत गेलो. त्या खोलीत कोणी नव्हते. मी म्हणालो, तेथे ती स्त्री आहे का? येथे श्रीमती, तिचे नाव इमरकी होते आणि तिने एका सुरेख ख्रिस्ती मुलाशी विवाह केला आणि ती एक सुरेख ख्रिस्ती मुलगी होती. मी त्या मुलीबरोबर प्रत्येक ठिकाणी जात असे, सर्व प्रकारच्या ठिकाणी आणि सर्व गोष्टी. आणि अगदी मुलं 18-19 वर्षाची, सगळीकडे सुरेख ख्रिस्ती. कधीच तिच्याविषयी काहीच माहीत नव्हते, परंतु खरी ख्रिस्ती. आणि मी पापी होतो, परंतु मी तिच्या बरोबर जात असे. आणि तिचा पती नवीन जन्म पावलेला ख्रिस्ती खरा मनुष्य होता. आणि मला माहित नव्हते, मला माहित होते तिचा मृत्यू झाला होता. मी ते वर्तमानपत्रात पाहिले होते. आणि मी खाली गेलो आणि ते मला म्हणाले, मी तेथे उट्सकडे गेलो आणि मी म्हणालो, तुमच्याकडे श्रीमती इमरकी आहे काय? तो म्हणाला, बिली ती तेथे खोलीमध्ये आहे. मी तेथे आत गेलो आणि तेथे पेटीच्या बाजूला उभे राहिलो. मला वाटले, ऍलिस, मी तेथे अतिशय काळोख्या अंधार कोठडीत गेलो. मी काळ्या रस्त्यावरून गेलो. तू आणि मी एकत्र त्या रस्त्यावरून खाली आणि खाली नदीच्या पलीकडे चालत गेले. जेव्हा ते एका अशा बोटीत ज्या थिएटर असते तेथे आम्ही खाली बसत असू आणि तो कॉली ऍप नाटक ऐकत असू. वर आणि खाली त्या रस्त्याच्या, तू किती चांगली स्त्री होतीस. मी देवाला तुझ्या जीवनासाठी किती धन्यवाद देतो. माझ्या प्रिय बहिणी, विश्राम कर, देवाच्या शांतीत विश्राम कर.
आणि दुसऱ्या रात्री दृष्टांतामध्ये तेथे ती माझ्याकडे धावत आली. ती म्हणाली, माझ्या पवित्र भावा, आणि तिचे हात माझ्या भोवती टाकले. ओ ओ भाऊ आणि बहीण, त्याने मला बदलले आहे. मी यापुढे कधीच त्यासारखी असणार नाही. ते इतके खरे हे आहे, ते अगदी ते इतके खरे आहे जसे मी तुमच्याकडे पाहत आहे, अगदी खरे. म्हणून तेथे भीती नाही. मी ही रात्र संपवण्या अगोदर मृत्यू पावेनही. मी माझ्या लहान मुलाला तेथे मागे जोसेफला वाढवू इच्छितो. मी त्याला व्यासपीठावर पाहू इच्छितो. जेव्हा मी हे बायबल घेऊ शकेन, जेव्हा मी त्या जागेवर बसेन, मी जोसेफला व्यासपीठावरून प्रचार करताना पाहिन, तरुण मनुष्य पवित्र आत्म्याने भरलेला, त्याच्यावर देवाच्या आत्म्याने अभिषेक केलेला, आणि मी विश्वास करीतो तो एक संदेष्टा असेल. तो दिवस जेव्हा मी त्याला त्याच्या जन्माच्या 6 वर्षे अगोदर पाहिले, तुम्हाला लक्षात आहे मी तुम्हाला सांगताना की तो येणार होता, लक्षात आहे मी त्याला काय म्हणालो? अगदी तेथे वेदीच्या बाजूला मी काय सांगत आहे ठाऊक नसताना, मुलांचे समर्पण करताना मी म्हणालो, जोसेफ तू एक संदेष्टा आहेस. आणि दुसऱ्या दिवशी बाहेर अंगणात उभा होतो, तो माझ्याकडे आला आणि तो म्हणाला, डॅडी, येशूकडे तुझ्यासारखे हात आहेत का? आणि मी म्हणालो, होय मुला, का? तो म्हणाला, मी माझ्या सायकलवर बसून साराकडे पाहत होतो. ती त्याची लहान बहीण शाळेतून घरी येण्यासाठी तिथे बाहेर बसलेला होतो. मी त्याला रस्त्यावर बाहेर जाऊ देत नाही. तो अशा प्रकारे मागे बसला होता आणि म्हणाला, मी वर बघितले आणि म्हणालो, जेव्हा मी होतो तिथे तुझ्यासारखे हात पांढऱ्या बाह्याचे माझ्यावर धरले होते. आणि म्हणाला, ते वर गेले. म्हणाला, ते वर जाणारे येशूचे हात होते काय? मी आईकडे पाहिले, आईने माझ्याकडे पाहिले. आम्ही खाली श्रीमती वुड्स कडे गेलो जेथे ती बसली होती. आम्ही त्याला उलट प्रश्न केले, मागे आणि पुढे, आणि प्रत्येक प्रकारे आमच्याने शक्य होईल तितके तो दृष्टांत होता. त्याने तो पाहिला. जेव्हा मी ती वेळ पाहू शकतो की लहान जोसेफ उभा आहे, माझी आशा आहे की त्याला विवाहित पाहेपर्यंत जिवंत राहीन. जर येशू थांबला, आणि मी एक म्हातारा मनुष्य आहे, पांढरे कल्ले माझ्या मानेभोवती लटकत आहेत, मी पाठवले, मी 2 किंवा 3 जास्त लक्ष जीव ख्रिस्ताकडे पाठवू इच्छितो, जर मी शक्यतो करू इच्छितो. हा माझा निश्चय आहे की पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात शुभ वर्तमानाचा प्रचार करावा. होय महाशय, म्हणून देवा मला सहाय्य कर, मी ते करीन. म्हणून जेव्हा मी बघू शकेन की ती वेळ आली आहे, भाऊ माईक, मी त्या वेळेकडे पाहू शकतो. मम्मा, मेडा, मी तिला माझी प्रिय बोलवतो. पहा, ती, आम्ही वृद्ध होत आहोत. पहा, तिचे केस पांढरे होत आहेत. आणि आमच्याकडे पहा, जात आहोत, निस्तेज होत आहोत. रेबेका, मी रेबेकासाठी फार आभारी आहे. तिची संगीत शिक्षिका मला त्या रात्री म्हणाली, भाऊ ब्रॅनम, जर तिने हे चालू ठेवले, म्हणाली, ते सांगणे कठीण आहे की ती काय करील. पहा, संगीतात पुढे जात आहे. माझी इच्छा आहे तिने, आणि मला वाटते साराने मोठ्या पायपेटीवर, बेकी पियोनावर, मी जोसेफला व्यासपीठावर पाहू इच्छितो. जेव्हा मी ते घडताना पाहिन, आणि मी आणि मम्मा थरथरत असू, मी माझ्या जुन्या काठीवर कोणा रात्री रस्त्यावरून खाली येताना, आणि मी तेथे पाहू शकेन, आणि माझा मुलगा पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने तेथे उभा राहून हेच शुभवर्तमान प्रचार करताना पाहिन, मी हे जुने पुस्तक घेऊ इच्छितो. आणि म्हणेन, मुला हे येथे आहे, ते तुझे आहे, तू हे घेऊन उभे राहा. तू एकाची वचनावर तडजोड करू नको. प्रिया, तू त्यांच्या बरोबर राहा. तू करू नको, तू काळजी करू नको, तू काळजी करू नको. तुझ्या विरुद्ध कोण आहे, कोण विरुद्ध आहे? देव तुझ्यासाठी असेल. तू प्रत्येक वचन जसे तेथे लिहिले आहे तसेच प्रचार कर. आणि डॅडी तुला नदीच्या पलीकडे पाहिल, मला तेथे पाहण्यास आवडेल, आणि तिला माझ्या भाऊत घेण्यास, माझी पत्नी, आणि यार्देन ओलांडून जाण्यास आवडेल. त्या वेळेपर्यंत देवा मला कार्यक्षेत्रावर निष्ठावंत राहू दे, मला राहू दे. मी त्याची पर्वा करीत नाही की काय किंमत मोजावी लागेल, किंवा किती मी काय करू, किंवा हे ते किंवा दुसरे. मला जिवंत देवाच्या वचनाशी निष्ठावंत आणि प्रामाणिक राहू दे. जेव्हा तो दिवस येईल आणि मी तेथे पलीकडे जाईन, आणि मी पलीकडे पाहिन आणि म्हणेन, तेथे तू आहे. ओ माझ्या बहुमोल मित्रा, माझ्या बहुमोल भावा, माझ्या बहुमोल बहीण, तरुण प्रचारकांनो, कार्यक्षेत्रात उतरा, कामामध्ये रहा. तुम्ही सर्व तरुण प्रचारकांनो आणि गोष्टी, तुम्ही अवतीभोवती बसू नका, तुम्ही नुसतेच बसू नका आणि काहीच करीत नाही असे करू नका. पलीकडे जा आणि आत्मे जिंका, काहीतरी करा. जात जा, जात रहा, थांबू नका. तरुण प्रचारक तेथे देव तुमची अंतकरणे आशीर्वादित करो. तो मला आठवण देतो जेव्हा मी अंदाजे त्या वयाचा होतो. मला वाटते आणि कदाचित त्यांच्यापेक्षा थोडा लहान, मी फक्त अंदाजे 20 की काहीतरी वर्षे वयाचा होतो,
जेव्हा तिथे कोनशीला घातला होता. मला आठवते मी निळा कोट आणि पांढऱ्या विजाराची जोडी घालीत असे आणि तिथे उभा होतो आणि मी तो कोनशीला अंदाजे 31 वर्षांमागे घातला होता. पहा किती लहान मी होतो. मी अगदी लहान मुलगा होतो. तेथे उभा राहून कोनशीला घालीत होतो. मी एका वचनावर तडजोड केली नाही. मी ते तंतोतंत पाळले आहे. ज्याप्रमाणे ही कोनशीला तेथे बसवली आहे, पलीकडे माझी साक्ष घातली जात आहे, पलीकडे जेथे मी बायबलच्या अखेरीस आतील बाजूस लिहिले आहे आणि फाडून ते त्या कोनशिलेवर बसविले आहे आणि ती अजूनही तेथे घालत आहे आणि ती स्वर्गांतील देवाच्या सार्वकालिक वचनाच्या पानांवर लिहिली जाऊ. मला शेवटपर्यंत सत्याने उभी करू. आपण आपले डोके आता काही मिनिटांसाठी प्रार्थनेसाठी झुकवूया. या रात्री बंद करीत असताना ते अध्याय बंद करताना जे योग्य वाटत नाही तुमच्याकडे दुसरा असला पाहिजे आणि तो पुढे जातो आणि त्याच्या मंडळीची तिच्या जागेवर पुनर्स्थापना करीतो. देवाची इच्छा असेल तर त्याकडे मी तुम्हाला कधीतरी नेईन. मला आता थोडी विश्रांती घेतली पाहिजे. मी चुटुका मध्ये पलीकडे जाण्याआधी दुसऱ्या मोठ्या सभेसाठी मग मी तेथून ओक्लाहोमा येथे जाणार. तेथून क्लेमथ फॉल्सला, नंतर क्लेमथ फॉल्सहून खाली कॅलिफोर्नियात, वर याकिमा मध्ये. मी पुढील 15 ऑगस्ट पर्यंत परत येणार नाही. परंतु पहा, मला तुम्हाला काही विचारू द्या. जर काहीतरी तुमच्याशी घडले पाहिजे किंवा मी ती वेळ येण्याआधी जर मी ती नदी ओलांडून त्या देशात गेलो किंवा जर तुम्ही ओलांडून त्या वेळे अगोदर त्या देशात गेलात तर तुम्हाला या रात्रीही खात्री वाटत आहे की आपण तिथे या जागेत भेटू. जर तुम्हाला वाटते तुमचे हात वर करा. म्हणा, मला माझ्या हृदयात खात्री वाटत आहे. देव तुमचे हृदय आशीर्वादित करो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. जर तेथे एखादा असेल ज्याला खात्री वाटत नाही की तेथे भेटतील आणि ज्यांना बोलायला आवडेल माझी आठवण करा. भाऊ ब्रॅनम, की माझ्याकडे ती खात्री असेल तुमचे हात वर करा. मीही तेथे जाऊ इच्छितो. बाई, परमेश्वर तुला आशीर्वाद करो. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही या रात्री ही मंडळी तुझ्याकडे आणत आहोत. प्रत्येक हात माझ्या माहितीप्रमाणे वर होता. सर्व परंतु एक व्यक्ती, काही बहुमोल आत्मे येथे मागे बसले आहेत. फक्त जरासे त्रस्त आहे की ते ओलांडून त्या देशात जातील किंवा नाही, जेथे त्यांच्या हृदयात पुरेसे खरे दैवी प्रेम आहे. त्या बहुमोल स्त्रीच्या अंतकरणात जर ती आज रात्री मृत्यू पावली तर ती त्या देशात येईल. तो तिच्या त्रस्त आत्म्याला देवाच्या वचनदत्त भूमीत नेईल काय? स्वर्गातील पित्या, मी इथे या व्यासपीठाकडे उभा राहिलो आहे आणि प्रचार करीत आहे आणि घामाघूम झालो आहे आणि रडलो आणि विनंती केली आणि माझी खात्री झाली आहे. मला पुन्हा एकदा तुझ्याकडे मागू दे. प्रभू, मला माझी बहीण जी मागे तेथे आहे तिच्यासाठी मागू दे. देवा, तिच्या अंतकरणात आज रात्री घाल ते दैवी प्रेम, तो देवाचा पवित्र आत्मा, ती शांती जी सर्व समजण्या पलीकडे आहे, ती तिला तुझा आत्मा मिळेल. त्या दिवसापर्यंत पवित्र आत्म्याद्वारे शिक्कामोर्तब करो. मी तिला पाहू इच्छितो. प्रभू, जेव्हा आम्ही तो पूल ओलांडू, जर तो ओलांडणे माझी संधी असेल, जर ते जे तुम्हाला दाखविले ते खरे आहे आणि मी तेथे ओलांडून पलीकडे गेलो, मी तिला तेथे भेटू इच्छितो आणि तिला धावताना आणि माझा हात पकडताना पाहू इच्छितो आणि म्हणेल, माझ्या बहुमोल भावा. ती रात्र होती जेथे मला कोणीतरी माझा हात वर करण्यास सांगितले. जेव्हा तुम्ही इफ्फीच्या पुस्तकांतून प्रचार करीत होतात, मी माझा हात वर केला आणि त्यानंतर मला काहीतरी झाले. मी इथे आहे. मी आता सर्व काळासाठी तरुण आहे. देवा, या बहुमोल व्यक्तीला ते प्रदान कर. ज्यांनी कोणी त्याचे हात उभारले आहेत की त्यांना पवित्र आत्म्याचा शिक्का मिळाला आहे. देवाचा आत्मा त्यांच्यावर आहे आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे. त्यांच्या हृदयातील दैवी प्रेमासह त्यांना शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आम्ही त्यांच्यासाठी तुला किती धन्यवाद देतो. पित्या, हे लक्षात घेतो की सर्व जगात या ध्वनिमुद्रित फीत जाणार आहेत. कित्येक ध्वनी विस्तारक यंत्रे या व्यासपीठापलीकडे पसरलेले आहेत, ज्याचा अर्थ आहे की ध्वनिमुद्रित फीत बनविल्या जात आहेत. मागच्या बाजूला तेथे हा आवाज जगात वेगवेगळ्या भूमीत सर्वत्र जगभरात जाणार आहे. 20 किंवा 30 वेगवेगळे देश ते ऐकतील. या ध्वनिमुद्रित फीत ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी प्रार्थना करतो. ज्यांना सार्वकालिक जीवनाची आशा मिळालेली नाही, ज्यांना पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळाला नाही, ती त्यांच्या हृदयात प्रेमाने येवो. प्रभू, ते प्रदान कर. आणि मी जर मी त्यांना या जीवनात कधीच पाहिले नसेल, जेव्हा मी ओलांडून त्या भूमीत प्रवेश करेन, ते धावून येवो आणि मला पकडो आणि मी त्यांना पकडेन आणि ते आम्ही एकमेकांना बहुमोल भावा अशी शुभेच्छा देऊ. म्हणे मी इफिस्करावर केलेली तुझी ध्वनिमुद्रित फीत ऐकली, कशा प्रकारे देवाने सार्वकालिक जीवनासाठी आमची नियुक्ती केली आणि त्या ध्वनिमुद्रित फितीवर ते होते ज्यांतून मला देवाची वाणी मिळाली आणि पवित्र आत्म्याद्वारे देवाच्या राज्यामध्ये शिक्का मारण्यात आला. ते प्रदान कर पित्या, सर्वांना आरोग्य दे जे आजारी व पीडित आहेत, तुला गौरव मिळो कारण आम्ही हे सर्व तुला सर्व प्रयत्नांसह प्रभू येशू ख्रिस्त तुझा पुत्र याच्या नावात समर्पित करतो. आमेन. येथे कोणी असे आहेत की जे आजारी आहेत आणि इच्छा करता त्यांच्यावर प्रार्थनेसाठी हात ठेवण्यात यावी, तुम्ही तुमचे हात वर कराल काय? ठीक आहे, तुम्ही शांततेने आता येथे वेदीजवळ चालत याल का आणि येथे काही क्षणांसाठी उभे राहाल जोपर्यंत भाऊ नेवील येथे येतील. ओ, असे वाटते आजारांसाठी प्रार्थना करणे असे वाटते जणू काही खाली येत आहे. जेथे तुम्हाला माहीत आहे तुम्ही बरोबर कुठे उभे आहात, देवाला या सर्वाविषयी माहीत आहे. जेव्हा मी ते गाणे ऐकतो लक्षात ठेवा, जेव्हा मी जाईन जर तुम्ही जिवंत असलात तर माझ्यासाठी हे गाणे वाजवा. फक्त विश्वास ठेवा, लक्षात ठेवा मी मेलो नाही, मी ते ऐकताना तुमच्यापासून दूर नसणार. मी मरू शकत नाही, येशूने मला सार्वकालिक जीवन दिले आहे, तो मला शेवटच्या दिवशी उठवेल, मी तुम्हाला भेटेन. आणि जर तुम्ही गेलात मी विश्वास ठेवेन की तुमच्यासाठीही त्याच गोष्टी असतील. मी विश्वास ठेवतो. आपण एकमेकांना पुन्हा पाहू. या बहुमोल येथे उभा असणाऱ्या पांढऱ्या केसाच्या स्त्रीकडे पाहत आहे. तू एक ख्रिस्ती आहे, त्याच्या आत्म्याने भरलेली, त्याच्या येण्याची वाट पाहत आहे. येथे उभे राहून त्या नावेची वाट पाहत आहे. आमेन.